शुभ संध्याकाळ मित्रांनो, आपण काही क्षण प्रार्थनेसाठी आता उभे राहूया. आपण आपली मस्तके झुकवूया. आमच्या स्वर्गीय पित्या, जेव्हा आम्ही ती सुंदर गीते ऐकतो, प्रभू आम्ही विचार करतो की तू जवळ आहेस, आणि आम्ही प्रार्थना करतो की प्रभू तू आज रात्री तुझी लेकरे म्हणून आमचा स्वीकार करशील, आमच्या सर्व पापांची आणि उल्लंघनांची क्षमा करशील आणि आम्हाला तुझा आशीर्वाद देशील, कारण आम्ही गरजू लोक आहोत. आणि या समयात आम्ही आता राहत आहोत आणि आम्ही पाहतो वर्षानुवर्षे या जगात अधिक अंधकार होत चालला आहे आणि प्रभूचे येणे अधिक प्रखर होत आहे. जसे तो स्वतःच त्याच्या वचनात आणि त्याच्या प्रकटीकरणात प्रकट करीत आहे, आम्ही पुन्हा या रात्री त्याच उद्देशाने या सभेत आलो आहोत. आणि प्रभू तुझकडे प्रार्थना करीतो की या पुस्तकातील तिसरा शिक्का आम्हासाठी उघड, यासाठी की आम्हाला कळेल की आम्ही काय काय करावे आणि कसे करावे आणि अधिक चांगले ख्रिस्ती कसे व्हावे. परमेश्वरा, मी प्रार्थना करीतो की आज रात्री येथे असलेल्या प्रत्येक अख्रिस्ती व्यक्तींना त्यांची तुझ्याविषयी गरज ओळखू दे, मान्य कर. आणि स्वर्गीय पित्या, मी प्रार्थना करीतो की प्रत्येक नवीन जन्म पावलेला ख्रिस्ती समजेल की पूर्वी होतो त्यापेक्षा अधिक जवळ असे मला जगले पाहिजे, की आपण सर्व ख्रिस्ती प्रेम आणि विश्वासाच्या ऐक्यात येऊ. प्रभू, आज रात्री आमच्या मधील प्रत्येक आजारी व्यक्तीला आरोग्य मिळू दे. त्यांना आवश्यकतेनुसार तुझ्या प्राप्तीची गरज कळली आहे आणि इथे आम्ही प्रार्थना करीतो की तू त्या सर्व गोष्टी आशीर्वादित कर ज्या तुझ्या सन्मानासाठी आणि गौरवासाठी केल्या किंवा बोलल्या जात आहेत. हे आम्ही येशूच्या नावात मागत आहो. आमेन. हे चांगले आहे की आज रात्री आपण पुन्हा या आठवड्याच्या बुधवारच्या रात्री सभेसाठी एकत्र झालो आहोत. आणि आज रात्री आम्ही प्रभूवर विश्वास करीतो की तो त्याच्या वचनावर त्याच्या महान आशीर्वादांचा साठा ओतावा. आणि आज मी नेहमीप्रमाणे अध्ययन करीत होतो आणि त्या गोष्टींचा विचार करण्याचा प्रयत्न करीत होतो ज्या बोलण्यासाठी योग्य असतील आणि त्या कशा सांगाव्या. आणि मग प्रभूवर अवलंबून होतो की मला त्याने या लिहिलेल्या वचनाचा अनुवाद व अर्थ सांगावा. आणि मी त्याचा आभारी आहे की त्याने या आठवड्यात आपल्यासाठी जे केले आहे आणि त्या शिक्क्याच्या उघडण्यासाठी अति आभारी आहे. आणि आता ही एक चांगली गोष्ट होईल जर रविवारी सकाळी येथे, तुम्हाला माहित आहे कित्येक वेळा आपला गैरसमज व्हावा अशी इच्छा नसते, परंतु तुम्हाला माहित आहे ते तशा प्रकारे होते. आणि म्हणून रविवारी सकाळी जर कोणाच्या मनात शिक्क्यासंबंधी काही प्रश्न असतील तर ते लिहून ते शनिवारी रात्री या येथे टेबलावर ठेवतील आणि जेणेकरून मी ते पाहू शकेन. आणि जर प्रभूची इच्छा असेल तर रविवारी सकाळी मी तुम्हाला त्यांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन. मला वाटते हे त्यापेक्षा योग्य होईल ज्याविषयी आपण अगोदर योजना करीत होतो, कारण कधी कधी त्याविषयी गैरसमज केला जातो, तुम्हाला माहित आहे. आणि तशा प्रकारे हे योग्य होईल की मी सरळ त्या प्रश्नांना पाहिन, मग ते तसेच होईल जसे हे असले पाहिजे. कोणीतरी आज मला बोलावले आणि मनाला फोन केला आणि जाणू इच्छित होता की हे खरे आहे की जेव्हा स्वर्गरोहण होईल तेव्हा तेथे जेफरसन विलेनतून केवळ एक व्यक्ती असेल आणि एक न्यूयॉर्क मधून असेल आणि बाकीचे समुद्रापलीकडचे असतील. तर पहा, हा गैरसमज आहे. नंतर कोणीतरी म्हणाला की शनिवारी रात्री जर प्रभू शेवटचा शिक्का आम्हास प्रकट करील तर रविवारी सकाळी येशू येथे असेल. पहा, म्हणून हे ते तसे नाही आणि तुम्ही गैरसमज करू नका. ते तसे नाही, आम्हाला माहित नाही. जर कोणी म्हणेल की त्यांना माहित आहे की तो केव्हा येणार आहे, तुम्हाला माहित आहे ते चुकीचे आहे, मुळात चुकीचे आहे, कारण ते कोणालाच ठाऊक नाही. परंतु आपल्याला आज असे जगायचे आहे जसे ते आताच घडणार आहे. आता एक मिनिटासाठी मी तुमचे लक्ष दुसरीकडे वळवणार आहे, तरी तुम्ही तयार राहा. मी विश्वास करीतो की येशू आतापासून 3 मिनिटापेक्षा कमी त्याच्या समयाच्या 3 मिनिटापेक्षा कमी समयात येईल. तुम्हाला माहित आहे काय तो समय किती असेल? अंदाजे 35 वर्षे. समजले? 1000 वर्षे त्याच्यासाठी 1 दिवसासारखी आहेत. तुम्ही पाहिले? म्हणून जेव्हा तुम्ही ऐकले की शिष्यांनी परत येऊन सांगितले की समय अगदी जवळ आहे. प्रेषितांनी ते प्रकटीकरणात सांगितले होते. तुम्हाला माहीत आहे की या गोष्टी सांगून किती समय झाला? परमेश्वरासाठी ती फक्त कालची गोष्ट आहे. त्या गोष्टीस अजून 2 दिवसही झाले नाहीत. आणि पहा, जर त्याच्या आगमनासाठी 3 मिनिटे किंवा 3 मिनिटांपेक्षा कमी समय बाकी आहे, तर आपल्यासाठी जवळजवळ 30 वर्षे किंवा काही तेवढाच समय असेल. आणि पहा, त्याच्यासाठी 3 मिनिटे काय असतील? तो येण्यासाठी अगोदरच उठला आहे. जेव्हा कधी तुम्ही येथे वाचाल, तो त्याच्या वचनाच्या अटीप्रमाणे बोलतो, आपल्या अटीप्रमाणे नाही. समजले? आणि मग जर मला कळले की तो उद्या रात्री येणार आहे, तर उद्या मी अभ्यास करीन आणि त्याच्याकडे 4th शिक्क्याचा संदेश मागेन आणि मी येथे येईन आणि त्याचा प्रचार त्याच प्रकारे करीन. समजले? जर तो आला, मी प्रत्येक दिवशी तसेच कार्य करीत राहीन जसे मी करीत होतो, आणि मला माझ्या नेमलेल्या कार्यात असणे यापेक्षा दुसरी अधिक चांगली जागा नाही. समजले? आपले कर्तव्य करीत राहणे, म्हणून आपण आपले कार्य तो येईपर्यंत चालू ठेवू. कधी कधी जेव्हा आपण केवळ वाचतो, आणि आता तुम्ही अधिक सावध असा, आणि जेव्हा तुम्ही वाचता टेप मिळवा, त्या लक्षपूर्वक ऐका, कारण ते तुम्हाला टेपवर मिळेल. कारण लोक टेप चालवित आहेत आणि त्या खरोखरीच चांगल्या आणि स्पष्ट आहेत, म्हणून तुम्हाला त्या टेपवर अधिक सुस्पष्ट कळेल. आता या रात्री मी आशा करीतो की प्रत्येक जण ख्रिस्ताच्या प्रेमात आहेत आणि प्रत्येक जण त्याच्यावर प्रेम करीतो. मी तुम्हाला सांगतो की कधी कधी काही लोक गोंधळात पडतात. त्याचे कारण म्हणजे त्यांना सभेचा पहिला भाग मिळत नाही. तुम्हाला समजले? तेव्हा ते येतात आणि तुम्हाला मागील गोष्टींचा संदर्भ देताना ऐकतात, आणि तेव्हा त्यांना जे सांगितले जात आहे ते कळते, आणि त्यांना पहिला भाग समजत नाही. तेव्हा त्यांच्यासाठी या सर्व गोष्टी गोंधळात टाकणाऱ्या वाटतात. तुम्हाला समजले? आणि त्यांना वाटते की काहीतरी वेगळे सांगितले आहे, परंतु वास्तवात असे नसते. म्हणून जर तुम्हाला समजत नाही असे काही प्रश्न तुमच्याकडे असतील, तर ते एका कागदावर लिहा. ते या समयात कधीही आणि शनिवारी रात्रीपर्यंत येथे ठेवा, आणि रविवारी सकाळी मी त्यांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन. जर ते काही अचंबित करणार असतील, जसे तुम्ही म्हटले, ठीक आहे, मी अचंबित आहे की येथे त्याचा अर्थ काय आहे, मला हे समजत नाही, तुम्हाला ठाऊक आहे की मला येथे काय म्हणायचे आहे, मग जर प्रभूची इच्छा असेल तर रविवारी सकाळी मी त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन. आता या रात्री आपण या आशीर्वादित वचनांतून 6व्या अध्यायातून वाचणार आहोत, आणि आपण आज रात्री 3 शिक्क्यापासून सुरुवात करणार आहोत, आणि 5वे वचन, 5वे आणि 6वे वचन पाहणार आहोत. आणि उद्या रात्री आपण 4 घोडेस्वार अर्थात पांढरा घोडा आणि लाल घोडा, काळा घोडा आणि फिक्कट घोडा समाप्त करणार आहोत. आणि मला हे सांगावेसे वाटते, प्रत्येक वेळी या सकाळपर्यंत मी लवकर पहाटे उठलो आणि सर्व गोष्टी व्यवस्थित होण्याअगोदर प्रार्थनेत गेलो आणि दिवसभर प्रार्थना करीत राहिलो. परंतु या सकाळी पहाटे मी जेथे होतो तेथे पवित्र आत्मा आला आणि मी या शिक्क्यास एखाद्या वस्तूसारखे स्पष्ट उघडताना पाहिले. आता मला ठाऊक आहे की तो माझी प्रार्थना ऐकतो आणि मी त्याचा अत्यंत आभारी आहे. आता तुम्ही फक्त लक्ष द्या की काहीतरी घडत आहे. मी विश्वास करीतो की तुम्ही समजत आहात. पहा की तेथे काहीतरी घडत आहे. मी या मंडळीची एकदा पारख घेऊ इच्छितो आणि पाहू इच्छितो की काय तुम्ही कुठली घटना घडण्यापूर्वी तिला पकडता काय. आता लक्षात ठेवा जे मी तुम्हाला सांगितले आहे, आणि आता प्रभू आम्हास सहाय्य कर. आता 5व्या वचनात त्याने 3रा शिक्का फोडला, तेव्हा 3रा प्राणी ए असे म्हणाला, ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक काळा घोडा, आणि त्याच्यावर बसलेला कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या हातात तराजू होते, आणि जणू काय 4 प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली. ती अशी, रुपयाला शेरभर गहू आणि रुपयाला 3 शेर जऊ, तेल व द्राक्षरस यांची खराबी करू नको. आता आपण थोडी पार्श्वभूमी तयार करण्यासाठी त्या शिक्क्यांना पाहू ज्यांचा अभ्यास आम्ही केलेला आहे, कारण मंडळीच्या युगांप्रमाणे त्यांना एक दुसऱ्याबरोबर जोडू शकू. म्हणूनच आम्ही त्याची पार्श्वभूमी देण्याचा प्रयत्न करीतो की या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजू शकतील. वचनामध्ये मंडळीचे युग ठीक अशा प्रकारे आहे, ते एकमेकांशी जोडलेले आहे. ज्याप्रकारे शिडीवर चढणे आणि एक पायरी चढणे किंवा शिडीच्या पायऱ्या दुसऱ्या पायऱ्यांशी जोडलेल्या असतात आणि शिडीच्या पायऱ्या एक दुसऱ्यांच्या वर असतात. आणि आता हे शिक्के हे एक मुक्तीचे पुस्तक आहे जे मोहरबंद आहे. प्रत्येकाला हे समजते काय? आणि हे पुस्तक सात शिक्क्यांद्वारे मोहरबंद केलेले आहे. ते सात शिक्क्यांचे पुस्तक आहे. समजले? आणि आता लक्ष द्या की आम्ही याचे चित्रण तुम्हाला इर्मया आणि इतर सर्व पुस्तकांतून दाखवले आहे. आता जेव्हा त्यांच्याकडे होते, त्यांनी ते एका दस्तऐवजाच्या तुकड्यावर किंवा कागदाच्या तुकड्यावर असे लिहिले. किंबहुना ते कागदावर नव्हते, परंतु ते कातडे होते. आणि ते या प्रकारे ते गुंडाळतात. आता आणि मग त्याचा शेवटचा भाग असा ठेवला जातो की त्यात काय आहे हे तो दाखवतो. नंतर दुसरे दस्तऐवज त्यावर त्याच प्रकारे गुंडाळले जाते. आणि नंतर शेवटी येथे ते अशा प्रकारे फाडले जाते आणि दुसरे सोडले जाते. ठीक आहे, हे सात शिक्क्यांचे पुस्तक आहे. आता काही समयापूर्वी आपल्याकडे असे पुस्तक कधीच नव्हते. जुन्या काळात पुस्तके गुंडाळीच्या स्वरूपात असत. ते गुंडाळलेले असत आणि जेव्हा त्यांना एखादा विषय किंवा काही वाचायचे असे, जसे जर बायबल एका गुंडाळीच्या रूपात आहे, तुम्हाला यशयाचे पुस्तक वाचायचे आहे, तर तुम्ही यशयाचे पुस्तक वाचण्यासाठी तेथे यशयाकडे वळाल. मग ती गुंडाळी कशी उघडणार आणि ते वाचणार? आणि हे सात शिक्क्यांचे पुस्तक मुक्तीचे पुस्तक आहे. आणि आता आपण पाहतो की कोकरा बाहेर येतो, जो राजासनावर बसलेला आहे. त्याच्या हातांतून ते पुस्तक घेतो आणि शिक्के फोडतो आणि शिक्के लोकांना प्रकट करतो. आणि ते चार प्राणी तेथे बसलेले आहेत. हे तेच चार प्राणी जे आपण मंडळी युगांचे अध्ययन करताना पाहिले होते. तुम्ही त्यांना पवित्र शास्त्रात सर्व ठिकाणी पाहता आणि तेच आहेत जे शिक्के फोडल्याचे जाहीर करीतात. आता आणि आपण पाहतो की हे मुक्तीचे पुस्तक आहे. नंतर आम्ही मागे गेलो आणि आम्ही सोडवावया जोगा आप्तजन पाहिला आणि पाहिले की त्याचे कार्य काय आहे. आणि आता एवढ्या वर्षात ख्रिस्त सोडवावया जोगा आप्तजनाचे कार्य करीत आहे. आता ज्या सर्वांना हे समजले आहे त्यांनी आमेन म्हणा. तो सोडवावया जोगा आप्तजनाचे कार्य करीत आहे, परंतु तेथे असा एक समय येईल तेव्हा मुक्तीचे कार्य संपेल. आणि जेव्हा मुक्तीचे कार्य संपेल तेव्हा तो पित्याचे राजासन सोडेल ज्यावर तो आता बसलेला आहे. परंतु ते त्याचे राजासन नाही. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजासनावर बसलो, तसा जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजासनावर आपल्या बरोबर बसू देईन. ते त्याचे राजासन नाही, ते आत्म्याचे देवाचे राजासन आहे. ते ख्रिस्ताचे अर्थात कोकऱ्याचे नाही. पहा, तो तर देहधारी परमेश्वर आहे. जो तोच परमेश्वर आहे जो देहधारी झाला. आता तो राजासनावरून उठला आहे. प्रथम ही घोषणा होती की हे मुक्तीचे पुस्तक घेण्यास कोण समर्थ आहे. कारण पहा, आदमापासून मुक्तीची पूर्ण योजना आदमाने गमावली होती. आदमा अगोदर काहीच हरवले नव्हते आणि आदमानंतर जे काही पृथ्वीवर होते ते सर्व गमावले गेले होते. आणि पृथ्वीवरील सर्व काही गमावले गेले होते. आणि आदमाबरोबर सर्व वस्तूंचे पतन झाले होते आणि सर्वांनी ती दरी ओलांडली होती. कोणीही परत येऊ शकत नव्हते. कुठलाच मार्ग नव्हता. मनुष्य जेव्हा त्याने पाप केले त्याने त्याचा मार्ग सोडला. त्याने परत येण्याचा कुठलाही मार्ग त्यासाठी सोडला नाही. आणि मग जेव्हा हा प्रश्न विचारला गेला, योहान प्रकटीकरण लिहिणारा, योहान संदेश दृष्टांत पाहत होता आणि त्याने पाहिले तेव्हा स्वर्गात पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यात पाहण्यास समर्थ नव्हता. समजले? आता यावर विचार करा. तेव्हा कोकरा पुढे आला आणि त्याने ते पुस्तक घेतले. आता योहानाला सांगण्यात आले की यापुढे रडू नको. तो म्हणाला, यहुदा वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर याने जय मिळवला आणि तो पुस्तक घेण्यास आणि उघडण्यास योग्य ठरला आहे. म्हणून तो सिंह पाहण्यास वळला आणि त्याला एक कोकरा दिसला. एक वडील त्याला म्हणाला, सिंहाने जय मिळवला आहे. परंतु जेव्हा तो आला आणि पाहिले तो राजासनावरून येताना एक कोकरा होता. आता त्याने या अगोदर यावर कधीच लक्ष दिले नव्हते का? कारण तो तेथे त्याचे मध्यस्थीचे कार्य करीत होता. तो लोकांकरिता रक्त बंबाळ झाला होता आणि लोकांसाठी मध्यस्थीचे कार्य करीत होता. जोपर्यंत तो शेवटचा जीव आत येत नाही, ज्याचे नाव जगाच्या स्थापने अगोदर कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात ठेवले आहे. तेथे त्यांच्यातील कित्येक जाती आणि हे असेच आहे. हे सर्व असेच आहे. दुसऱ्यांना आत यायचे नाही, तशी त्यांची इच्छाही नाही. आणि म्हणून जेव्हा तो शेवटचा जीव आत येईल तेव्हा मुक्तीचा समय समाप्त होईल. तेव्हा कोकरा त्याच्या अधिकाराचा दावा करण्यासाठी पुढे येतो. ज्यांना त्याने सोडवले आहे आणि ती संपूर्ण सृष्टी आहे, पृथ्वी आणि सर्व काही त्याचे आहे. समजले? त्याने ते सर्व त्याच्या रक्ताने सोडवले आहे. आणि जेव्हा तो ते पुस्तक घेण्यासाठी आणि ते उघडण्यासाठी पुढे येतो, योहान आणखी रडत नाही. आणि त्याने पाहिले आणि हा कोकरा वधलेला कोकरा होता, त्याला अगोदरच मारले गेले होते, परंतु तो पुन्हा जिवंत झाला होता. आणि आता आपण पाहतो की तो वधलेला कोकरा रक्तबंबाळ झाला होता, त्याच्या सर्व शरीरांतून रक्त वाहत होते. त्याचा वध करण्यात आला होता, त्याचा वध झाल्यानंतर त्याला पुन्हा उठविण्यात आले होते. तो राजासनावर बसलेला होता, किंवा असे म्हणा की राजासनाच्या मागे बसला होता, जे सर्व जीव येणार होते त्यांच्यासाठी मध्यस्थी करीत होता. मग जेव्हा शेवटचा जीव तेथे आत येईल तेव्हा त्याचे मध्यस्थीचे कार्य पूर्ण होते. देवाने अजूनही ते मुक्तीचे पुस्तक धरलेले आहे. समजली? आता तो फक्त आप्तजनाचे कार्य करीत आहे. जसे बवाज खाली गेला आणि रूत तेथे बसून बवाजाची वाट पाहत होती, माझे म्हणणे बवाजाने सोडवणाऱ्या आप्तजनाचे काम केले. तुम्हाला मी हा प्रचार केला होता हे लक्षात आहे का? त्यास फार काळ झाला नाही. रूत सर्वावेचित राहिली आणि रूत जे काही करीत होती ते करीत राहिली. आणि शेवटची गोष्ट जे रूत करीत होती ते हे होते की ती प्रतीक्षा करीत होती. तुम्हाला लक्षात आहे काय? मी याची मंडळीशी कशी तुलना केली होती? जेव्हा बवाज सोडवावाया जोगा आप्तजनाचे कार्य करण्यास खाली गेला तेव्हा तो हे करीतो की त्याने त्याचे पायतण काढले आणि त्याने साक्ष दिली आणि नामीची सोडवणूक केली आणि त्याद्वारे रूतला प्राप्त केले. आता म्हणून रूत फक्त वाट पाहत होती, कारण तिने काम अगोदरच केले होते. तिने ही सर्व इतर कामे केली होती, परंतु आता ती वाट पाहत होती. आणि तेव्हा जेव्हा मंडळी वाट पाहत आहे, विश्राम करीत आहे, त्यांच्यातील कित्येक त्यांच्यातील बहुतेक पृथ्वीतील मातीत आहेत, परंतु तो त्याचे सोडविणाऱ्या आप्तजनाचे कार्य करीत आहे. आता जग हे अधिक वाईट होत चालले आहे आणि पापाची रास वाढत आहे आणि आजार आणि संकट आणि मृत्यू आणि दुःख वाढत आहे. अधर्मी पुरुष आणि अधर्मी स्त्रिया मरत आहेत. कर्करोग त्यांना खात आहे आणि इतर सर्व गोष्टी. जेव्हा त्यांच्याकडे योग्य पुरेसा विश्वास त्यांतून बाहेर निघण्यासाठी आणि तेथे पोहोचून विश्वास धरण्यासाठी नाहीये. आता लक्ष द्या, परंतु जेव्हा हे पूर्ण होते, जेव्हा त्याचे मध्यस्थीचे कार्य पूर्ण होते, तो पुढे येतो, त्याच्या हातांतून पुस्तक घेतो आणि तेव्हा योहान आणि स्वर्गातील सर्व गोष्टी आणि वेदीखालील आत्मे ओरडण्यास सुरुवात करतात. हे आपल्याला सहाव्या शिक्क्यात पुन्हा पाहायला मिळते. आणि कसे ते आनंद करतात, ते सर्व आणि वडील पाया पडतात आणि पवित्र जनांच्या प्रार्थना ओततात आणि वेदीखालील आत्मे ओरडतात, तू योग्य आहेस कारण तू आम्हास आमच्या देवासाठी सोडविले आहे आणि आम्ही पृथ्वीवर राजे व याजक म्हणून राज्य करण्यास परत जात आहोत. आणि योहान म्हणाला, स्वर्गात पृथ्वीवर पृथ्वीच्या खाली आणि प्रत्येक सृष्ट प्राण्यांना त्याविषयी परमेश्वराची स्तुती करताना त्यांनी ऐकले. तुम्हाला माहित आहे योहानाला तिथे निश्चितच त्याचे नाव सापडले असणार. तो सर्व समय तेव्हा तो म्हणाला, तोच ते मुक्तीचे पुस्तक घेण्यास समर्थ आहे. आता ते न्यायाधीशाचे राहत नाही, ती सोडवणूक करणाऱ्याची आहे आणि त्याने मुक्तीचे कार्य केलेले आहे. आता तो मंडळीला दाखविणार आहे की त्याने काय केले आहे. आमेन. समजले? तेव्हा तो फक्त ते पुस्तक घेतो, परंतु पुस्तक बंद आहे, कोणालाही त्याविषयी काही माहीत नाही. त्यांना माहीत आहे की ते मुक्तीचे पुस्तक तिथे आहे, परंतु ते अंतिम दिवसात प्रकट केले जाणार आहे. प्रकटीकरण 10 प्रमाणे सातव्या दूतास तो संदेश देण्यात येणार आहे, कारण असे म्हटले आहे की सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात, म्हणजे सातव्या मंडळीच्या युगात. तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या बेतात असेल तेव्हा देवाची सर्व गुचे पूर्ण होतील त्याच्या संदेशाद्वारे. आणि ते प्रकट झाल्यावर स्वर्गांतून एक दूत खाली आला जो ख्रिस्त होता. आता लक्ष द्या, हा दूत पृथ्वीवर आहे आणि एक संदेशवाहक आहे. ख्रिस्त खाली येतो. तुम्ही त्याला प्रकटीकरणाच्या 10 अध्यायात पाहता, त्याने एक पाय भूमीवर दुसरा पाय समुद्रावर ठेवला आहे. त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, डोळे आणि पाय अग्निस्तंभासारखे. आणि असेच त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला आणि जो युगानुयुग जिवंत आहे राजासनावर आहे त्याची शपथ वाहून म्हटले, आणखी अवकाश लागणार नाही. आणि जेव्हा त्याने ही शपथ घेतली, सात मेघ गर्जनाने त्याचे शब्द काढले आणि लेखक जो योहान होता, जेव्हा योहानाला वर उचलले गेले आणि त्याने हे पाहिले ते तो लिहिणार होता, तो लिहिण्याची सुरुवात करू लागला. तो म्हणाला, ते लिहू नको, कारण ते लिहू नको. तो म्हणाला, ते मोहर बंद ठेव, त्यात काय होते ते मोहर बंद कर, ते सांगू नको, पहा ते प्रकट होणार आहे, परंतु ते वचनात देखील लिहिलेले नाही. आणि तेव्हा जेव्हा त्याने शिक्के उघडण्यास सुरुवात केली, आपण पाहतो की ते सर्व गोंधळात पडले. समजले? जेव्हा त्याने पहिला शिक्का उघडला, त्याला वाटले आता येथे तो सांगेल आणि तो येईल, अमुक अमुक राजासन घेईल आणि कोणी हे करील आणि हे तो करील. परंतु जेव्हा हे होते, येथे एक पांढरा घोडा जातो आणि त्यावर स्वार होता, आणि तो म्हणाला त्याच्या हातात एक धनुष्य होते आणि त्याला त्यानंतर एक मुकुट देण्यात आला. हे सर्व त्या शिक्क्यात होते. आणि कोकरा पुन्हा मागे वळतो आणि आणखी एक शिक्का उघडतो आणि येथे एक काळा, एक लाल घोडेस्वार निघतो आणि त्याच्या हातात एक तलवार दिली होती आणि तो युद्ध करण्यास जाणार होता आणि त्याला मोठे सामर्थ्य देण्यात आले होते आणि तो पृथ्वीवरून शांती हरण करून घेईल आणि एक दुसऱ्याचा वध करील. ती एक प्रकारची अजूनही रहस्यमय गोष्टच आहे. ही होती की नाही? जेव्हा त्याने तो उघडला तोपर्यंत आणि अशा प्रकारे क्रम चालत राहतो आणि म्हणाला या दिवसात या सात मेघगर्जनांच्या अगोदर येथे सर्व रहस्य प्रकट होतील. आता पहा, जसे आपण अभ्यास करताना पाहिले की या युगांमध्ये आपल्याकडे सुधारक होते, संदेष्टे नव्हते, सुधारक. आणि प्रत्येक कार्यालयाचे स्वतःचे काम असते. ठीक तसेच जसा एक मनुष्य टेलिफोन ऑपरेटर आहे, तो पूर्ण रीतीने इलेक्ट्रिशियन विजेचे काम करणारा नाही. कदाचित तो थोडे बहुत विजेचे काम करू शकतो. आणि त्याचप्रकारे जर एक व्यक्ती लाईन मॅन आहे, तर तो निश्चितच, जर कोणी व्यक्ती मोठ्या खड्डे खोदण्याचे काम करतो आणि त्याने कधीच लाईन मॅनचे काम केले नाही, तर त्याने त्या लाईन मॅनच्या कामापासून दूर राहावे. परंतु कदाचित थोडेसे तार जोडण्याचे काम किंवा काही इतर काम करू शकतो. परंतु जेव्हा अंतिम दिवसात मंडळी युगाच्या अंतिम भागात खऱ्या गोष्टी प्रकट होणार आहेत, परमेश्वराने सांगितले आहे की वचनाप्रमाणे तो आपल्याकडे कोणाला तरी पाठवेल आणि आपण त्याचा बारकाईने शोध घेतला की त्याने भाकीत केले की एलियाचा आत्मा पुन्हा व्यक्तीमध्ये पुन्हा येईल. आता मला वाटते हे पूर्णतः स्पष्ट करण्यात आले आहे आणि आपण या अंतिम दिवसात त्या अभिषिक्त व्यक्तीच्या येण्याची वाट पाहत आहोत. आता तुम्ही खूप धर्मांधाच्या व इतर सर्व गोष्टी ऐकत आहात, परंतु त्या केवळ प्रयत्न करीत आहेत. तो सैतान आहे. जेव्हा तो अभिषिक्त वास्तवात येईल, तेव्हा तो लोकांना यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करील. समजले? परंतु त्याची व्यवस्थित ओळख करून दिली जाईल. तुम्हाला माहित आहे की एलिया कोण होता, आणि त्याकडे लक्ष द्या आणि तुम्हाला समजेल. आणि जेव्हा तो येईल, आता निवडलेलेच त्याला ओळखतील आणि दुसरे निश्चितच त्याला ओळखू शकणार नाही. ते लाखो मैल त्यापासून दूर जातील. आपण या सर्वाचा अभ्यास केला आणि दाखवले की कशा प्रकारे त्यांनी योहानाला ओळखले नाही, त्यांनी कशा प्रकारे एलियाला ओळखले नाही, ते कशा प्रकारे येशूला ओळखण्यास चुकले, कशा प्रकारे ते या सर्वांना ओळखण्यास चुकले. आणि ते त्याच गोष्टी आताही करतील, कारण बायबल सांगते की ते तसेच करतील. समजले? म्हणून त्या समयी तो खूप लीन असेल, ते खूप साधे असेल, ज्यामुळे लोक त्यापासून दूर होते. त्यांच्यासाठी ते इतके साधे असेल आपण पाहिले. आणि नेहमीच असे झाले आहे, जेव्हा लोक हुशार आणि शिक्षित होतात आणि त्यांना खूप ज्ञान प्राप्त होते, ते अशाच प्रकारे हे गमावतात. समजले? येशूने अशा प्रकारचे लोक त्याचे शिष्य म्हणून कधीच निवडले नाहीत. त्याने अशिक्षित लोक, मासेमारी करणारे निवडले आणि त्यांतील कोणीही त्यांच्या मंडळीशी किंवा इतर गोष्टींशी संबंधित नव्हते. त्याच्याकडे अगदी सामान्य लोक, जकातदार आणि शेतकरी आणि मासेमारी करणारे आणि असेच इतर त्यांचे काम करण्यासाठी होते. समजले? कारण त्यांना माहित होते की ते कोणीच नाही, मगच तो त्यांच्यातून काहीतरी बनू शकतो. जोपर्यंत ते समजतात की ते काहीच नाहीत, तोपर्यंत देव काम करू शकतो. परंतु जेव्हा ते विचार करू लागतात की त्यांना काहीतरी माहित आहे, तेव्हा तुम्हाला काहीच माहित नाही जे तुम्हाला माहित असायला पाहिजे असे बायबल सांगते. आणि म्हणून आपल्याला ते समजते. आणि आता आपण पाहतो की तेव्हा ती रहस्य प्रकट केली जाते. आणि का? ते इतर पुरुष, वेस्ली, लुथर आणि ते थोर सुधारक, ज्यांनी न्यायीपण, पवित्रकरण, पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्यासह पेंटिकॉस्टल्स युग आणले आणि अशा गोष्टी आणल्या, ते हे संदेश का ग्रहण करू शकले नाहीत, ते त्यांना का कळले नाही? कारण ते सुधारक होते. समजले? त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूला पहा, तेथे काही लोक होते ज्यांच्याकडे राजासारखे सामर्थ्य होते, परंतु ते राजे नव्हते. समजले? समजले? तुम्हाला बायबलची कुठल्याही गोष्टीवर परिभाषा पाहावी लागेल. समजले? आता पहा, परंतु हेच कारण होते की यांचे सर्व उद्दिष्टे, न्यायीपणाचा रहस्यमय भाग, पवित्रकरणाचा रहस्यमय भाग, पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा रहस्यमय भाग, यात भटकले. आणि का? कशा प्रकारे? हवेने सफरचंद खाल्ले का, किंवा तिने डाळिंब खाल्ले, किंवा काहीतरी खाल्ले? पाहिले? सर्पवंश काय आहे आणि बाप्तिस्मा पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात बरोबर आहे की प्रभू येशूच्या नावात बरोबर आहे, आणि ओ अशा शेकडो गोष्टी अनुत्तरित सोडल्या, समजले? आणि तेव्हा शेवटच्या तासाला हा व्यक्ती येणार होता आणि या गोष्टी प्रकट करणार होता. पहा, शास्त्र लेख घ्या, ते व्यवस्थित रीतीने तुम्हाला कळेल. पहा, होय महाशय, आणि आता ती मोठी महान गोष्ट असणार नाही. बायबल मध्ये येथे ते काहीतरी मोठे असल्यासारखे भासत आहे. ती किती मोठी होती जेव्हा योहान तेथे बाप्तिस्मा करण्यासाठी येणार होता. आता यावर जरा विचार करा. संदेश ते फार पूर्वी यशया, मलाखी आणि त्यांच्यातील सर्व त्याच्याविषयी बोलले की तो कधी येईल. आणि जेव्हा तो आला, एकटा वृद्ध अशिक्षित व्यक्ती, त्याच्या पूर्ण चेहऱ्यावर दाढी असलेला आणि एक बारीक लव असलेल्या किड्यासारखे केस चिकटलेले असलेला आणि त्याच्या सभोवती एक मोठे मेंढ्याचे कातडे पांघरलेला, बिलकुल शिक्षण नसलेला, त्याच्या आयुष्यात एकही दिवस शाळेत न गेलेला, जितके आपल्याला माहीत आहे. पाहिले, येथे तो अरण्यातून आला. मनसावर स्वागत करण्यासारखाही तो नव्हता आणि यार्दे नदीच्या तेथे उभा राहिला आणि लोकांना पश्चाताप करण्यासाठी बोलावू लागला. तुम्ही कल्पना करू शकता काय? बायबल सांगते की त्या दिवसात सर्व गोष्टी इतक्या महान असतील की सर्व उंच स्थाने सखल केली जातील आणि सर्व सखल स्थाने उंच केली जातील. ओय महाशय, आणि सर्व खडकाळीचे मैदान हो का? मी तेथे बाहेर लोकांना पाहून कल्पना करू शकतो. मी विचार करू शकतो की योहान किंवा ख्रिस्ताचा महान आद्य दूत बाहेर निघून येतो आणि तो सर्व वाळवंट घेतो आणि ते सपाट करीतो आणि त्यावर पुन्हा गवत उगवेल. समजले? होय, मी कल्पना करू शकतो की लोकांनी त्याच्याविषयी आपल्या कल्पना कायम केल्या होत्या की ज्या आजही लोक करीत आहेत. परंतु तो इतका नम्र होता की प्रेषितांनाही त्याला ओळखता आले नाही. ते म्हणाले, ठीक आहे, शास्त्रलेख असे का म्हणत आहे? तुझे तेथे काय अर्पण केले जाणार आहे? शास्त्रलेख असे का सांगते आहे की एलिया प्रथम आलाच पाहिजे? तो म्हणाला, तो तर आलाच आहे आणि तुम्ही त्याला ओळखले नाही आणि मनुष्याच्या पुत्राचे ते तसेच करते. परंतु तो म्हणाला, योहानाने तेच केले जे त्याच्याविषयी लिहिले होते आणि त्यांनी त्याच्याबरोबर तेच केले जसे त्यांनी करण्याचे ठरवले होते, आणि म्हणाला, मनुष्याचा पुत्र दुःख भोगेल. का असे नव्हते? मला वाटते यहुदियांतील एक तृतीयांश लोकही नव्हते जे जाणत होते की येशू ख्रिस्त पृथ्वीवर आहे. त्यांनी कदाचित काही धर्मांध गोष्टी कुठेतरी ऐकल्याही असतील, परंतु त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. ते असेच करीत राहिले. तो त्याच्या स्वकीयांकडे आला आणि त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. आता येथेच मी विश्वास करीतो की आता असे सांगितले गेले नाही की तो गुप्त रीतीने येईल, परंतु स्वर्गरोहण गुप्त रीतीने होईल. म्हणून जर जेव्हा तो आला हे इतके गुप्त रीतीने झाले तर स्वर्गरोहण किती गुप्त रीतीने होईल? समजले? त्यांना ते समजणार नाही. ते थेट असे म्हणते, अच्छा, मला वाटले आपले स्वर्गरोहण व्हायला पाहिजे होते आणि हा सर्व न्याय पृथ्वीवर येणार होता. तो म्हणेल, ते अगोदरच झाले आहे आणि तुम्हाला ते कळले नाही. समजले? ते तसेच असेल जसे एक चोर रात्री येतो. जसे एकदा मी एक पुस्तक वाचले, त्या पुस्तकाला काय म्हणतात, रोमिओ आणि जुलियट, काय हेच आहे जे ते पुस्तक आहे की दुसरे कुठले आहे? त्याने कसे तरी घराला शिडी लावली, खूप समय झाला आणि तिला बाहेर घेऊन जाण्यासाठी रात्रीच्या समय तो आला. आता त्याच प्रकारे हे घडेल आणि ते निघून जाईल. परमेश्वर स्वर्गदूतांच्या समूहाला फावड्यासह खाली पाठवणार नाही की त्यांनी कबरा खोदाव्या. बायबल सांगते, आपण डोळ्याचे पाते लवते न लवते क्षणात बदलले जाईल. ते इतके त्वरेने होईल की ते क्षणात पूर्ण होईल. तेव्हा असे म्हणतील, कोणी अदृश्य झाले. ठीक आहे, मी कल्पना केली की जर आपण संपूर्ण जगात आज शोधले तर आपल्याला कळेल की प्रत्येक दिवशी या पृथ्वीवर 500 लोक दिसेनासे होतात. त्यांच्याविषयी कोणाला काहीच कळत नाही. ते येतात, दिसेनासे होतात. हे खरे आहे की स्वर्गरहण होणारे लोक खूप जास्त नसणार आणि मी तुम्हाला घाबरू इच्छित नाही आणि मला तसे वाटत नाही. परंतु मी फक्त तुम्हाला सांगू इच्छितो जे त्याने सांगितले आहे आणि तुम्हाला स्वतःलाही ते माहीत आहे. जसे नोहाच्या दिवसात होते, जेव्हा 8 आत्मे पाण्यातून वाचविण्यात आले. जगांतून आठ आत्मे पाण्यातून वाचविण्यात आले होते. ठीक, तुम्ही म्हणाल, ओ माझ्या प्रभू, मला माझे प्रयत्न करण्याची काही गरज नाही. हे दाखवते की तुमच्याकडे त्या प्रकारचा पुरेसा विश्वास नाही. जर तिथे कोणी जाणार असेल तर तो मी आहे. आमेन. कारण मी विश्वास करीतो. समजले? त्याच प्रकारे तुमचा विश्वास असला पाहिजे की तो मी असेल. निश्चितच मी त्याच्या इतका जवळ राहू इच्छितो की मला कळेल जेव्हा तो येईल, तो मला घेऊन जाईल. मी त्यावर विश्वास ठेवतो. ते बरोबर आहे. म्हणून जर इतर सर्व ते चुकतात, त्याच्या कृपेद्वारे मी तेथे असणारच, कारण त्याने मला तसे अभिवचन दिले आहे आणि मला ठाऊक आहे की मी तेथे असणार, कारण तो खोटे बोलू शकत नाही आणि माझा आत्मा आणि जीवन याची साक्ष देतात आणि मी रोज असे जगण्याचा प्रयत्न करतो जसे काही तो येत आहे म्हणून तो एक मी असणार त्याच प्रकारे तुम्हाला वाटले पाहिजे. जर तेथे त्यात जाणारे 8 व्यक्ती असतील मी त्या 8 एक असेल. 500 जण जाणार असतील तर मी त्या 500 जणांतील एक असेल. मला दुसऱ्या व्यक्तीबद्दल माहीत नाही परंतु मी त्या 500 जणांमधील एक असू इच्छितो. समजले? अशाच प्रकारे तुम्ही या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे. समजले? आणि जर तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवणार नाही तर तुमच्या विश्वासात काहीतरी चुकीचे आहे. समजले? म्हणजे तुमचे तारण झाले आहे याविषयी तुम्हाला अजूनही खात्री नाही. तुम्ही त्याचा फक्त अनुमान करीत आहात. तसे करू नका. ठीक आहे, आपण या शिक्क्याचा अभ्यास करण्यात जाणार नाही. काय आपण जाणार नाही? ठीक आहे, मला ठाऊक नाही की तुम्हाला वाईट वाटेल जर मी तुमचा जास्त वेळ घेतला. आपण येथून थोडे लवकर निघू शकू. लक्षात ठेवा, या शिक्क्यांच्या प्रकटीकरणात वास्तवात हे एकच वचन त्याविषयी आहे. पहिले वचन घोषणेविषयी सांगते, दुसरे वचन शिक्क्याविषयी सांगते. मी बहुतेक समालोचन आणि दुसरे लेख जे या शिक्क्यांवर दिले गेले आहे ते वाचले आहेत किंवा त्यांच्या विचारांना वाचले आहे आणि मी त्या इतरांसारखा नेहमी विश्वास ठेवला की तो पहिला घोडेस्वार पहिली मंडळी आहे. परंतु जेव्हा पवित्र आत्म्याने ते प्रकट केले ते पूर्णतः त्याच्या विरुद्ध होते आणि म्हणून तेव्हा त्याच प्रकारे त्याने सर्वांना प्रकट केले की ते काय आहे. आणि मग मी प्रयत्न करीन. आता हे माझ्यासाठी अति पवित्र आहे. हेच कारण आहे की मी या प्रश्नांची उत्तरे देणार आहे. आणि आता तिसरा शिक्का पाहूया. सर्वजण स्पष्टपणे जाणतात आणि हे टेपवर आहे जेणेकरून आता सर्वांना समजेल. समजले? मी आज रात्री थोडा वेळ पार्श्वभूमीवर बोलण्याचा प्रयत्न केला यासाठी की लोकांना कळावी. धक्काबुक्की तुम्ही करता कामा नये. समजले? परंतु जेव्हा तुम्ही ते करता हा एक मानवी स्वभाव आहे आणि येथे फार गर्मी आहे आणि तुम्ही बेचैन झाला आहात. परंतु तुम्ही खूप खूप चांगले आहात. मी आजपर्यंत पाहिलेल्या सर्वात चांगली ही सभा आहे. इथली लोकांचे वागणे आणि शांततेने बसणे आणि जेव्हा मुले रडायला लागली तेव्हा मातांनी त्यांच्या बालकांना या शिशु कक्षात नेले आणि सर्व गोष्टी खूप चांगल्या होत्या. परंतु मी येथे पार्श्वभूमी सांगण्याचा तोपर्यंत प्रयत्न करीन जोपर्यंत ही वचने सांगण्यासाठी मला जे प्रकट झाले आहे ते सांगण्यासाठी आत्म्याचा अभिषेक होत नाही. आणि जर मी ते करताना कुठेतरी चूक केली असेल, जर मी येथे चूक केली असेल तर खात्रीने येथे सर्व लोकांच्या समक्ष तो ती माझ्यासाठी सुधारील. माझी तशी इच्छा आहे. माझी इच्छा आहे की ती बरोबर व्हावी. तेथे ते तुम्ही कल्पना करीता त्याप्रमाणे घेण्याची आवश्यकता नाही. तेथे काहीतरी बरोबर आहे आणि आम्हाला तेच पाहिजे. आमची इच्छा आहे की देवाने ते द्यावे जे बरोबर आहे. म्हणून आता आपण या स्वारांना पाहूया. जेव्हा ते बाहेर येतात, आता पहिला घोडा जो बाहेर येतो आपल्याला समजते की तो ख्रिस्त विरोधी होता. आणि मग मागील रात्री आपण पाहिले की तो व्यक्ती जो ख्रिस्त विरोधी म्हणून बाहेर आला एका पांढऱ्या घोड्या समान आपण त्याला हातात तरवार घेऊन लोकांचा वध करताना पाहिले. आता तेथे नेहमीच दैहिक आणि आत्मिक आहे. आणि आपण हा शिक्का फोडण्या अगोदर मंडळीकरिता मी हे दर्शकाच्या रूपात सांगू इच्छितो. त्याने मला जे काही दिले ते मी येथे लिहून ठेवले. माझ्याकडे येथे कित्येक शास्त्रलेख आहेत, त्याचे 7 किंवा 8 पाने आणि मी त्यांचा संदर्भ देतो. लक्ष द्या, मी एक मंडळीचा नमुना देऊ इच्छितो आणि ते इतके स्पष्ट करीतो की तुम्ही ते पाहण्यासाठी बांधले जाल. समजले? आता एदेन बागेत एक स्वाभाविक वधू होती. मागील रात्रीच्या संदेशाचे स्मरण आहे. ती स्वाभाविक वधू ती आदमची प्रेयसी होती. अजूनही त्याची पत्नी नव्हती कारण त्याने तिला अजूनही पत्नी म्हणून जाणले नव्हते. जशा प्रकारे मरिया योसेफाची पत्नी होती परंतु त्याने तिला अजूनही जाणले नव्हते. ती गर्भवती होती. समजले? आता आदमाने त्याच्या पत्नीस जाणण्या अगोदर ती त्याच्यासाठी केवळ एक वधू होती. ठीक आहे. आणि आपण पाहतो की देव एदेन बागेत तिचे पतन झाले कारण ती देवाचे वचन धरण्यास असमर्थ ठरली. आता त्याला माहित होते की सैतान त्यांच्यामध्ये येईल म्हणून त्याने त्यांना एक जागा दिली की ज्याच्या मागे त्यांनी राहावे. त्यांच्या भोवती तटबंदी केली होती. तेथे तटबंदी करण्यासाठी परमेश्वराखेरीज कोण अधिक ती चांगली जागा जाणू शकतो? जर तो त्याच्या स्वतःच्या लेकरांची काळजी घेण्याचा प्रयत्न करीतो. जर मला माझ्या छोट्या जोसेफची काळजी घेऊ इच्छितो तर भावा सर्व काही आणि मला माहित आहे त्याचे जीवन त्याच्यावर अवलंबून आहे कामी आणि मी ते करण्यास समर्थ आहे. ठीक आहे. जर त्याच्या सुरक्षतेसाठी 40 फूट कॉन्क्रीट पोलादाच्या जाळीने अधिक मजबूत केलेल्या जाळीची आवश्यकता असेल तर मी ते अधिक खात्रीसाठी 90 फुटाची करेन. आणि जर मी माझ्या लहान मुलासाठी इतका विचार करू शकतो ज्याचा जर त्याच्या मरणाधीन जीवनाचा नाश होऊ शकतो, मी विश्वास करीतो की तो वाचेल, तर परमेश्वर त्याच्या लेकरासाठी त्याचा सार्वकालिक नाश होऊ नये म्हणून किती अधिक करील. तो त्याला कशा मागे लपवी? तो त्याला त्याच्या स्वतःच्या वचनामागेच ठेवी. जोपर्यंत तुम्ही त्या वचनामध्ये आहात, तुम्ही सुरक्षित आहात. जर तुम्ही मजमध्ये आणि माझी वचने तुम्हा मध्ये, तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे मागा, हे त्याचे वचन आहे. म्हणून हव्वा बागेत हिंडत होती आणि ती सर्पाकडे धावत गेली, जो फार सभ्य व्यक्तित्वाचा होता. तो पलीकडच्या बाजूस होता. परमेश्वर नम्रतेतून राहतो, वास करीतो, काम ही करीतो. तो कधीही कोणत्या दुसऱ्या मार्गाने कार्य करीत आहे, समजले? आता तिथे एक लहान नम्र युवती फिरत होती आणि तिथे सैतान एक बुद्धिमान सरळ फार सभ्य व्यक्तित्वाच्या रूपात येतो आणि सैतानाला तिला आपली योजना विकायची होती. जिथपर्यंत सैतान कितीही चारी बाजूला असे ना, जोपर्यंत हव्वा या वचनाच्या मागे होती तोपर्यंत ती सुरक्षित होती, समजले? म्हणून सैतानाला जे हवे ते करू द्या, तुम्ही वचनाबरोबर राहा, जराही वचनापेक्षा वेगळे काही करू नका. जर तो म्हणतो तू का आजारी आहेस, त्याला बसलेल्या माराने मी बरा झालो आहे, ठीक आहे तू मरणार आहेस, तो मला पुन्हा उठवेल, त्याने ते अभिवचन दिले आहे. पहा, फक्त वचनाच्या आड उभे राहा, तेच सर्व काही आहे. स्वतः ख्रिस्तानेही वचनाचा आश्रय घेतला असे लिहिले आहे, समजले? आता वचनाच्या मागे उभे राहा. परंतु हव्वा तिचे एक प्रकारे पतन होत होते, परंतु ती पूर्णतः खाली पडली नव्हती. तिने फक्त एक लहानशा गोष्टीला खाली केले होते आणि तेच तिने करावे अशी सैतानाची इच्छा होती. त्याने तर्कवितर्काद्वारे तिला वचनामागून हटविले होते. देवाच्या वचनावर कधीच तर्कवितर्क करू नका, फक्त त्यावर विश्वास ठेवा, समजले? म्हणून ती तेथून बाहेर आली आणि आदाम तिच्या जवळ येण्याआधी तिचा पत्नी म्हणून स्वीकार करण्याआधीच ती सैतानाद्वारे अगोदरच भ्रष्ट झाली होती. आणि तुम्ही लक्ष दिले का? ख्रिस्तानेही बरोबर तीच गोष्ट केली. आता सोडविण्यासाठी परमेश्वराला प्रथम तेथे असणे आवश्यक होते. तुम्ही यावर लक्ष दिले का? मरिया योसेफाकडे येण्यापूर्वी पवित्र आत्म्याने तेथे छाया केली होती. आमेन, समजले? हेच ते आहे जेथे सोडविणारा येतो. आता लक्ष द्या, स्वाभाविक स्त्रीचे पतन झाले आणि परमेश्वराने तिला सोडविण्याकरिता एक मार्ग बनविला. जरी ती पडली होती तरी त्याने एक मार्ग बनवला. आता ती पृथ्वीवरील पहिली वधू होती. तिचा पती तिच्याकडे येण्या अगोदर आणि त्यांचा विवाह होण्या अगोदर तिचे पतन झाले होते. तिचे पतन वचनावर तर्क वितर्क केल्यामुळे झाले. वचनावर स्थिर राहण्याऐवजी तिने तर्क वितर्क केला, तिचे पतन झाले आणि पतनामुळे तिच्यावर मृत्यू आला. अनंत काळासाठी विभक्त झाली. तिच्या बरोबर तिने तिचा पती आणि पृथ्वीवर जे इतर सर्व गोष्टी त्याही पतित केल्या, तिचे पतन झाले. आता परंतु परमेश्वर जो दयेने भरलेला आहे, त्याने त्या स्त्रीला सोडविण्यासाठी एक मार्ग केला आणि आता त्याने तिला अभिवचन दिले आहे. तिला सांगितले की कधीतरी भविष्यात सत्य वचन तिच्याकडे पुन्हा येईल, सत्य वचनाची तिला ओळख दिली जाईल. आता ते लक्षात ठेवा, कारण त्याने एका स्त्रीद्वारे ख्रिस्ताचे अभिवचन दिले आहे आणि ख्रिस्तच वचन आहे. संत योहान पहिला अध्याय, प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्दच देव होता आणि शब्द देहधारी झाला, समजले? आणि आम्हामध्ये वस्ती केली. परमेश्वराने देहामध्ये आमच्या बरोबर वस्ती केली. तो शब्द होता. शब्द अगोदर तो एक विचार होता आणि विचार निर्माण करावा लागतो, ठीक आहे? म्हणून परमेश्वराचे विचार जेव्हा उत्पत्ती झाले, जेव्हा ते शब्दाद्वारे बोलले गेले, तेव्हा त्याने ते तुम्हाला विचार त्याचे विचार म्हणून सादर केले आणि ते तुम्हाला प्रकट केले आहेत. तुम्ही बोलेपर्यंत ते विचारच असतात. त्या कारणामुळे मोशे प्रार्थना करण्यासाठी गेला, तो अग्निस्तंभ त्याच्या सभोवती होता आणि तो म्हणाला, जा तुझी काठी पूर्वेच्या दिशेने धर आणि माशांना बोलाव. तेथे माशा नव्हत्या, परंतु तो गेला आणि त्याने तेथे काठी धरली आणि म्हणाला, तेथे माशा येवोत. तेथे अजूनही माशा नव्हत्या, मागे गेला. परंतु शब्द परमेश्वराच्या विचारात अगोदरच बोललेला होता. तो शब्द आहे. आता तसे घडलेच पाहिजे. आता तुम्हाला ठाऊक नाही जेथे येशू म्हणाला, जर तुम्ही या डोंगराला म्हणाल, मी सांगतो म्हणून नाही, परंतु तुम्ही या डोंगरास म्हणा, येथून उपटला जा. आणि मला वाटते मोशेच्या वेळेला जी प्रथम गोष्ट घडली, हिरव्या रंगाच्या मोठ्या माशा भनभनू लागल्या असतील आणि थोड्या वेळेनंतर त्या प्रतिपटांगण 5 पाऊंड होत्या, समजले? त्या कुठून आल्या? त्यांनी, परमेश्वराने त्यांना निर्माण केले. काय तुम्ही पाहत नाही असे? परमेश्वर हे जग आज रात्री मच्छराद्वारे नष्ट करील जर त्याची इच्छा असली तर. ठीक, तो मच्छरांचा ओळंबा चंद्रापर्यंत नेऊ शकतो. तो हे फक्त एक गोष्ट करू शकतो की फक्त त्याने हे बोलावे, तेथे चंद्रापर्यंत मच्छर होऊ दे, तेथे हे सर्व केले जाईल. कुठल्याही रासायनिक पदार्थ किंवा काही नाही, ते फक्त वाढत 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 जातील. समजले? त्याला जे पाहिजे ते तो करू शकतो. तो परमेश्वर आहे, निर्माण करता आहे. त्याला एकच गोष्ट करावी लागेल, ते म्हणजे शब्द बोलावा लागेल. ते बरोबर आहे, तो निर्माण करता आहे. आता जर आपल्याला ते कळेल की तो किती महान आहे, समजले, तो त्याच्या इच्छेस येईल ते करतो. परमेश्वर तेथे वर बसला आहे आणि लोकांकडे पाहतो. आणि हे शिक्षित चलाख लोक म्हणतात, तेथे कोणी परमेश्वर नाही आणि अशा सर्व गोष्टी. हो का? ते पुन्हा तसेच नाहीत जसे बाबिलात होते. आता आपण पाहिले की देवाने हव्वेला म्हटले की एवढ्या मोठ्या समयानंतर वचन तुझ्याकडे परत येत आहे. आता ती कशी पडली? माझी इच्छा आहे की माझ्या या लोकांनी ते सांगावे. कशापासून ती पडली? कशापासून ती पडली होती? वचनापासून. ते बरोबर आहे का? वचनापासून. आणि देव म्हणाला की तो पुन्हा तिला वचनाकडे आणण्यासाठी एक मुक्तीचा मार्ग करील. ठीक आहे, एवढ्या मोठ्या काळानंतर वचन तिला कळवले जाईल. ठीक आहे, आता वचन एका उद्देशासाठी आले आहे. मी जे सांगत आहे ते घट धरून ठेवा. वचन तिच्याकडे एका उद्देशाने आले, ते मुक्तीसाठी आले. हे ठीक आहे, परंतु तो पर्यंत तिच्याकडे एक पर्याय होता. मूळ वचन येईपर्यंत ते कार्य करील. आता तुम्हाला स्पष्टपणे कळले काय? समजले? त्याने तिला म्हटले वचन तिच्याकडे पुन्हा येईल, परंतु त्या समयापर्यंत. त्याने तिला एक पर्याय दिला, तो समय येईपर्यंत. म्हणून त्याने तिला त्या रक्ताचा पर्याय म्हणून अर्पिण्यासाठी एक अर्पण दिले. आता ते रक्त बैलाचे आणि मेंढराचे आणि बकऱ्याचे आणि अशाच गोष्टींचे होते, परंतु त्यांनी तिचे पाप नष्ट झाले नाही. समजले? त्याने फक्त तिच्या पापावर पांघरून घातले. त्याने त्यांची पापे मुळीच दूर झाली नाहीत, त्यावर पांघरून घातले. कारण ते प्राण्यांचे रक्त होते आणि प्राण्यांच्या रक्तात प्राण्यांचे जीवन आहे. तो एक पर्याय होता जोपर्यंत खरे येत नाही. आता तुम्ही आपले वस्त्र घाला. वास्तविक मनुष्याचे रक्त मनुष्याप्रमाणे शरीर संबंधाद्वारे नाही तर देहधारी झाले. परमेश्वर कुमारी एका कुमारिकेतून उत्पन्न झाला. आता देवाचा शब्द देवाचे अभिवचन रक्त बनले आणि ते एक मनुष्य येशू ख्रिस्त उद्धारकर्तामध्ये देहधारी झाले. बैलांचे आणि बकऱ्यांचे रक्त आणि इत्यादी. परंतु आता थांबा, येथे परमेश्वराने अभिवचन देऊन सांगितले की जेव्हा तो येईल तेव्हा असे होईल, तिचे बीज त्या सर्पाचे डोके फोडील. आता जर तिचे बीज त्याच प्रकारे आदमापासून अथवा त्याच प्रकारे सर्पापासून आले आणि तशा प्रकारे, तर ते अजूनही पापाचे बीज असते. याच कारणामुळे योहान रडला. तेथे कोणीही मनुष्य नव्हता, कारण प्रत्येक जण त्या खंदकाच्या दरीच्या दुसऱ्या बाजूला होता. परंतु तेथे एक समय येणार होता जेव्हा हे प्राण्यांचे पर्यायी रक्ताऐवजी देहधारी झालेले खरे रक्त येणार होते. परमेश्वराने मांस आणि रक्त बनविले. बायबल सांगते तो होता. एक तिमोथियस पत्र 3:16 सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे, कारण परमेश्वर देहाने प्रकट झाला. ते बरोबर आहे, कुमारीद्वारे झालेल्या जन्माले हे केले. आता मेंढऱ्यांचे आणि बकऱ्यांचे रक्त पाप झाकीत होते, परंतु त्यापासून ते सोडवित नव्हते, कारण ते प्राण्यांचे रक्त होते. परंतु ते एक पर्याय म्हणून ठीक होते आणि त्यांना निश्चितच त्या पर्यायाची सवय झाली आणि म्हणून त्यांनी ते चालू ठेवले. आणि जेव्हा वास्तवात अभिवचनाचे वचन येशू ख्रिस्तामध्ये प्रकट झाले, जो त्या महान निर्माणकर्त्याचा देवाचा पुत्र म्हणून सिद्ध झाला आणि त्याने स्वतःला देवाच्या जिवंत वचनाद्वारे प्रकट केले होते. त्याने सिद्ध केले की तो परमेश्वर होता. तो बोलण्याद्वारे गोष्टी अस्तित्वात आणू शकत होता. तेथे कोणीही मनुष्य किंवा जगामध्ये कोणीही नव्हता जे ते करू शकत होते. पृथ्वीवर तेथे कोणतीही गोष्ट हे करू शकत नव्हती. परंतु परमेश्वर, सैतान निर्माण करू शकत नव्हता. तो निर्माण केलेल्या गोष्टी बिघडविणारा आहे, परंतु तो निर्माण करू शकत नाही. पाप हे नीतिमत्वाची विकृती आहे. तुम्हाला समजले मला काय म्हणायचे आहे? खोटे काय आहे? ते विपर्यास केलेले सत्य आहे. समजले? व्यभिचार काय आहे? खरी कायदेशीर कृती विकृत करणे, पापांतील सर्व गोष्टी। पाप हे विकृत केलेले सत्य आहे। आता तो निर्माण करू शकत नाही, परंतु जेव्हा ख्रिस्त आला त्याने सिद्ध केले की तो निर्माण करता होता। ते रक्त होते ज्याविषयी अभिवचन दिले होते। आता जर तुम्ही ते वाचू इच्छिता, आपण काही मिनिटांसाठी वळूया। आपण आज रात्री यावर कसेही करून काही वेळ देणार आहोत। हे मला चिंताग्रस्त करीते। मला वाटते सर्वजण घरी जाऊ इच्छितात, तुम्हाला माहित आहे। आता आपण प्रेषित 2 मध्ये जाऊया। मी तुमचा आभारी आहे। आणि आम्ही फक्त प्रेषित 2 आणि आपल्याला समजेल की हे खरे आहे किंवा नाही, त्याने हे सिद्ध केले किंवा नाही की तो देव होता। ठीक आहे, प्रेषित 2 पहा। आता येथे 22 वचन पाहूया। पेत्र पेंटिकॉस्टच्या दिवसात बोलतो, अहो इस्रायल लोकांनो, या गोष्टी ऐका। नासरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखविली, त्यावरून देवाने तुम्हा करिता पटविलेला असा तो मनुष्य होता। याची तुम्हाला माहिती आहे, देवाने तुम्हा करिता पटविलेला असा तो मनुष्य होता। त्याने केलेल्या गोष्टींद्वारे सिद्ध केले की तो परमेश्वर होता। येथे पेत्र सभेत उभा राहून त्यांना सांगत होता। निकोदेमास हे माहित होते। तो म्हणाला, गुरुजी, आपण देवापासून आलेले शिक्षक आहात हे आम्हाला ठाऊक आहे, कारण ही जी चिन्हे आपण करिता ही देव बरोबर असल्यावाचून कोणालाही करिता येत नाहीत। समजले? त्यांना ते माहीत होते, परंतु का? आता लक्ष द्या, आता हव्वेला हे अभिवचन देण्यात आले होते। ती वधू खाली आली आणि जे खरे वचन तिच्याकडे आले तेव्हा तिने ते नाकारले। म्हणून त्या स्त्रीने, इब्री वधूने, वचनाला ओळखण्याचे नाकारले, कारण ती परमेश्वराची वधू होती। त्याने तिला विभक्त करून दूर केले। हे बरोबर आहे का? ती परमेश्वराची वधू होती। तुम्ही म्हणाल, अच्छा, त्याचा अजूनपर्यंत विवाह झाला नव्हता। ते बरोबर आहे, परंतु योसेफ मरियेला सोडण्या अगोदर, त्यांचा विवाह होण्या अगोदर मरियेला सोडणार होता। समजले? त्याचे तिच्याशी वाग्दत झाले होते। आणि जेव्हा तो आला आणि तो शब्द ज्याचे त्याने अभिवचन दिले होते विवाहाकरिता आला, तेव्हा त्याने तिला तिच्याच पर्यायामध्ये इतक्या वाईट रीतीने झाकलेले पाहिले की ती खरे अभिवचन जे तिला वचनाने ख्रिस्ताने दिले होते ते घेऊ शकली नाही। तुम्हाला हे कदाचित मिळत नसेल। आता मला पुन्हा त्याकडे जाऊ द्या। माझी इच्छा आहे की तुम्हाला हे कळावे। समजले? तिला, वधूला, हव्वेला अभिवचन देण्यात आले होते की एक सोडविणारा येईल, तिचा सोडविणूक करणारा वचन असेल। आणि जेव्हा वचन आले, देहधारी झाले, तिने वचनाला नाकारले। तिला पर्याय देण्यात आला होता। आता हे धरून ठेवा, पर्याय सोडविणारा येईपर्यंत तो पर्याय देण्यात आला होता। आणि जेव्हा सोडविणारा आला, तिला त्या पर्यायासोबतच राहावे वाटले आणि खरे वचन तिने नाकारले। हे पाहिले? आणि ती इब्री वधू होती, म्हणून त्याने ते दुसऱ्या हव्येद्वारे, वधू, सर्व आध्यात्मिक जीवनाची आई असे केले। समजले? हव्वा म्हणजे सर्वांची माता, सर्व जिवंतांची। हव्वा सर्व जिवंतांची माता। आता आणि जेव्हा तो हिब्रू वधूकडे आला, ती सर्व जे जिवंत आहेत त्यांची माता होती, परंतु तिने वचन नाकारले। स्वाभाविक हव्वा एदेन बागी सैतानाचे तर्क वितर्क जे देवाच्या वचनाविरुद्ध होते ते ऐकण्याद्वारे पतित झाली। त्याच प्रकारे ती पडली। ठीक आहे महाशय, ती पडली कारण तिने तसे केले। आता आध्यात्मिक हव्वा जी मंडळी आहे, ख्रिस्ताची वधू, तिचे पतन एदेन बागेत नाही परंतु रोम मध्ये नायसिया सभेत झाले। जेव्हा तिने त्या पेंटिकॉस्ट मंडळीला नाकारून नायसिया सभेकडे गेली आणि देवाचे वचन धरण्याऐवजी रोमी तर्क वितर्क ऐकले, ती पडली आणि जे काही तिच्या आजूबाजूला होते ते तिच्या बरोबर मृत झाले। आता ज्या प्रकारे स्वाभाविक हव्वा पडली, आध्यात्मिक हव्वाही पडली। परमेश्वराची वधू बागेत पडली आणि ख्रिस्ताची वधू रोम मध्ये पडली। समजले? लक्ष द्या, देवाच्या वचनाविरुद्ध तर्क वितर्क करण्याद्वारे तिने तिचे सद्गुणांचे अधिकार सैतानापाशी गमावले। जे आपण हे शिक्के फोडताना पाहिले की तो सैतान होता आणि अजूनही तेथे सैतान आहे। बायबल सांगते ते सैतानाचे आसन आहे। आणि जसे हव्येने तिचे सद्गुणांचे अधिकार गमावले आणि ते एदेन बागेत सैतानाला दिले. मंडळीने ख्रिस्ताच्या वधूने तीच गोष्ट रोम येथे केली. जेव्हा त्यांनी विशिष्ट शिकवण आणि तर्कवितर्कांसाठी बायबल नाकारले. पहा, हे कसले निदर्शक आहे. जर तुम्ही या प्रतिछायांना पाहाल तर तुम्ही त्यांतून बाहेर येण्यास बांधील आहात. जर माझा हात असा दिसत असेल, जर मी स्वतःला कधीच पाहिले नसेल आणि मी माझी सावली येताना पाहिली, तर मला कळेल की मी कसा दिसतो. समजले? परंतु ते तशाच प्रकारे आहे. जर पुढे काय होणार हे तुम्हाला जाणायचे असेल तर तुम्ही काय घडले आहे त्याकडे पहा. कारण सर्व जुन्या गोष्टी जे पुढे होणार आहे त्याची प्रतिछाया आहे असे बायबल सांगते. ठीक आहे. कारण तिने तिचे सदाचारी वचन, परमेश्वराचे वचन गमावले. जेव्हा तिने बायबल विकले आणि तेथे एका मनुष्याला ठेवले जो म्हणतो की मंडळीला त्यांना जो पाहिजे तो बदल करण्याचा अधिकार आहे, आणि त्यांनी ते केलं. आणि ख्रिस्ताची वधू पेंटिकॉस्टलची वधूने तिचा सद्गुण नायसिया सभेत विकला, ज्या प्रकारे हव्येने तिचा सद्गुण एदेन बागेत सैतानाला विकला, त्याच प्रकारे. ठीक आहे. परमेश्वराने या मंडळीला, या पेंटिकॉस्टल मंडळीला अभिवचन दिले. त्याला माहित होते ती ते करील जसे त्याने हवेला केले. परमेश्वराने अभिवचन दिले होते. तुम्ही विश्वास करीता की पेंटिकॉस्टल मंडळीने तिचा जन्मसिद्ध अधिकारांना तिचा सद्गुण जो तेथे हरवला होता त्यांना विकले होते. तुम्ही त्यावर विश्वास करता काय? तिने निश्चितच केले. मग मांडलेली तत्वे काय चांगली आहेत जी बायबलवर आधारित नाहीत? माझी इच्छा आहे की कोणीतरी शोधावी की प्रेषितांची तत्वे काय होती, किंवा याविषयी एक शब्द तरी बायबलमध्ये आहे का. ती कॅथोलिक तत्वे आहेत, प्रेषितांची तत्वे नाहीत. प्रेषितांची कृत्ये 2:38 वाचा. ती प्रेषितांची तत्वे होती. जर त्याच्याकडे ती आहेत, होय. समजले? आता कसेही करून तेच त्यांनी सदैव अनुकरण केले. म्हणून त्यांनी त्यांचे ज्येष्ठत्वाचा अधिकार विकला. केवळ तेच नाही, मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, प्रेस्बिटेरियन, पेंटिकॉस्टल्स यांच्यातील इतरांनी त्याच गोष्टी केल्या. तिने संप्रदाय उभारले. ते रोम होते ज्याने तिला तसे करण्यास भाग पाडले. तिने संप्रदाय उभारले आणि एका मनुष्यास त्यांच्यावर प्रमुख केले. आणि मेथडिस्ट, बॅप्टिस्ट, पेंटिकॉस्टल्स आणि प्रत्येक जणांनी तीच गोष्ट केली. मनुष्यांच्या समूहाला त्यांच्यावर बसवले. परमेश्वर काही का असेना, तुम्हाला तेच करावे लागेल ज्या प्रकारे त्यांनी करण्यास सांगितले आहे. ठीक, हे काय आहे? हे जगात काहीच नाही परंतु आध्यात्मिक जारकर्म आहे. ही एक वाईट प्रकारची स्त्री आहे. होय महाशय, जे मानवी तत्वे मनुष्यांनी बनविलेल्या मतांना प्राधान्य देतात ती देवासमोर कलावंती नाही. तुम्ही विश्वास करीता की बायबल असेच सांगते? तिच्या मुलींनीही तसेच केले आहे. जर तुमची ते अधोरेखित करण्याची इच्छा असली तर प्रकटीकरण 17 पहा. योहान आत्म्यात वर घेतला गेला आणि बसलेल्या एका मोठ्या कलावंतिनीला पाहिले. आणि आपण ते मागील रात्री वाचली. आणि तेथे 7 डोंगर होते आणि तिने नक्की तेथे काय केले? आणि तिने जगाला तिचे घाणेरडे जारकर्म दिले. हे बरोबर आहे. आणि पृथ्वीवरील सर्व राजांनी तिच्या बरोबर जारकर्म केले. फसवणे आणि चोरी आणि खोटे आणि पश्चातापासाठी पैसे देणे आणि नोवेना आणि इतर सर्व गोष्टी. ठीक आहे. आता लक्षात ठेवा, तिला मुली आहेत. ठीक आहे. जर ती एका संघटनेच्या प्रणालीचा भाग बनते तर संपूर्ण प्रणाली चुकीची आहे. आणि जर हव्वा परमेश्वराची आज्ञा मोडते, सर्व गोष्टींना मृत्यूत नेते ज्या तिच्या अधीन होत्या, आणि प्रत्येक मंडळी जी संस्थागत झाली आहे ती तिच्या अधीन आहे. सर्वांना मृत्यूत नेते, ते अगदी बरोबर आहे. सर्व गोष्टी मृत्यूत गेल्या आहेत हे तंतोतंतपणे वचनानुसार आहे. प्रकटीकरण 17 वाचा. आणि बायबल सांगते की तो तिला आणि तिच्या बरोबर लेकरांना अग्नीने जाळी. ते बरोबर आहे. त्याचा अर्थ प्रत्येक संस्थागत प्रणाली कलावंतनीसह जळेल. आता ही गोष्ट खूप साधी वाटत आहे आणि मला माहित आहे की तुम्ही यांतून ती ऐकाल. आणि माझी इच्छा आहे की तुम्ही यामधून ऐका. आणि तरीही ते सत्य आहे. बायबल तसे सांगते म्हणून ते सत्य आहे. ती एक कलावंतीन झाली. तुम्ही हे प्रकटीकरण 17 वाचू शकता. तिने काय केले? तिने आपल्या स्वतःच्या पती विरुद्ध जारकर्म केले. तुम्ही म्हणाल ठीक आहे, तसे नाही. तसे बायबल सांगते. वचन परमेश्वर आहे. आणि जर तुम्ही एक गोष्ट घेतली, तुमच्या पत्नीने कोणी दुसऱ्या पुरुषाला चुंबन द्यावे असे तुम्हाला वाटेल का? आणि जर ती त्याहून अधिक काही करत नाही, तुम्हाला तिने तसे करावे असे वाटणार नाही. तिला तिचे खोटे वागणे सिद्ध करावे लागेल. जो कोणी यांतून एक शब्द काढेल किंवा एक यात भर घालेल. हालेलुया. ख्रिस्ताला त्याची पत्नी वचनाप्रमाणे शुद्ध पाहिजे, त्याच प्रकारे ती असली पाहिजे. कारण काहीच नाही, एक बिंदू किंवा एक काना किंवा काही गोष्टी किंवा शीर्षक नियमशास्त्रांतून किंवा या पुस्तकांतून पूर्ण होईपर्यंत काढले जाणार नाही. येशू म्हणाला, आकाश आणि पृथ्वी नाही तशी होती परंतु माझी वचने नाही तशी होणार नाहीत. त्यास तुम्ही व्यक्तिगत अनुवाद लावू नका. त्याला एक शुद्ध भेसळ विरहित हवी. प्रेम करण्याचे चाळे करणारी पत्नी नको. मला माझी पत्नी इतर पुरुषांबरोबर प्रेमाचे चाळे करणारी आवडणार नाही. आणि जेव्हा तुम्ही वचनाखेरीज इतर गोष्टी तर्क ऐकता तर तुम्ही सैतानाशी प्रेमाचे चाळे करता. आमेन. तुम्हाला हे धार्मिक बनवत नाही काय? परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही व्यभिचार रहित असावे, सदैव वचनाबरोबर राहावे, सदैव त्याबरोबर राहा. ठीक आहे, परमेश्वराने तिला अभिवचन दिले आहे जसे त्याने हव्वेला एदेन बागेत दिले होते, येथे या अंतिम हव्वेलाही दिले आहे. पेंटिकॉस्टल मंडळी जी मंडळीची सुरुवात आहे आणि ही मंडळी सर्व जिवंत लोकांची माता आहे. कारण जोपर्यंत ते तिथे जातात, परंतु तुम्ही पाहता जेव्हा ते तिची पापे घेतात ते तिच्याबरोबर मृत होतात. येथे एक लहानसा व्यक्ती येतो. तो म्हणतो, मला परमेश्वराची सेवा करायची आहे. ते म्हणतात, ठीक आहे, तुला हे करायचे आहे की तू तेथे खाली जा आणि पश्चाताप कर. ठीक आहे, मी ते करीन. परमेश्वराला गौरव असो, तेथे खाली जा, पश्चाताप कर, आता आमच्या सहभागी हो. तुम्ही तेथे आहात. होय, समजले. ते तसेच करतात. होय, ते खरे आहे. तेथेच ते मृत होतात. पाहिले, समजले. हेच ते पुस्तक शिकवित आहे. पहा, हे मी सांगत नाही कारण हे येथे असे सांगते. ठीक आहे, आता परमेश्वराने जसे हव्वेला तसेच तिला अभिवचन दिले. त्याने हव्वेला सांगितले, तेथे एक असा समय येईल की वचन पुन्हा तिच्याकडे परत येईल. आता तुम्हाला ते लक्षात आहे काय? तिने काय गमावले ते तिला पुन्हा दिले जाईल. कारण तेथे एकच गोष्ट आहे जी परत केली जाईल आणि ते वचन आहे. अगदी बरोबर आहे. मी म्हणालो, बंदूक चालव आणि तुम्ही लक्षावर मारित नाही तर तुम्ही पहा की ती गोळी कुठे गेली आहे. तुम्हाला परत जावे लागेल आणि पुन्हा सुरुवात करावी लागेल. समजले. आणि जर तुम्ही परत येऊ इच्छिता तर तुम्ही नायसिया सभेकडे जा. तेथूनच तुम्हाला पुन्हा सुरुवात केली पाहिजे. त्या संघटनांपासून, तशा सर्व मंडळांपासून मागे जा. आपण हे शिक्के अगदी पूर्णपणे पाहत आहोत. मी माझ्या सर्व आयुष्यात सदैव आश्चर्य करीतो. मी इतका संस्थात्मक प्रणालीच्या विरुद्ध का आहे? लोकांविरुद्ध नाही. नाही, लोक माझ्या किंवा तुमच्यासारखे किंवा इतर कोणासारखे आहे. परंतु ती प्रणाली, ती संप्रदायाची प्रणाली. आता मी येथे या समय पाहत आहे. मी आतापर्यंत त्याविषयी काहीच जाणत नव्हतो आणि हे खरे आहे. परमेश्वराने आध्यात्मिक हव्वेला अभिवचन दिले जसे त्याने स्वाभाविक हव्वेला दिले होते, की पुन्हा वचन तिला दिले जाईल. अंतिम समयात तो मंडळीला पुन्हा मूळ वचनाकडे उभारील. आता अधिक जवळून पहा. मी आता तुम्हाला निश्चित पाहू इच्छितो. परमेश्वराने हव्वेला अभिवचन दिले होते. एक समय येईल जेव्हा वचन तिच्या बीजाद्वारे परत आणले जाईल. हे वचनच स्वतः बीज बनेल. आणि जेव्हा त्यांनी तिला एक पर्याय दिला, तिने तो पर्याय पकडून ठेवला. आणि जेव्हा वचन तिच्याकडे आले, तिने काय केले? मला ते नकोय. ते खूप नम्र होते. तिला ते योग्य वाटले नाही, ते पुरेसे चांगले वाटले नाही. एक तबेला. हो माझ्या देवा, बापरे. असा एक मनुष्य जो एक दिवसही शाळेत गेला नाही, मी ते स्वीकारू शकत नाही. तो मसीहा नाही. एक मनुष्य ज्यास लोक चारी बाजूंनी अशा प्रकारे लाथा मारतात आणि मग त्याला मसीहा म्हणतात. त्यांना त्याच्या चेहऱ्याभोवती कपडा लपेटू द्या, मग त्याच्या डोक्यावर प्रहार करू द्या आणि तो स्वतःला संदेष्टा म्हणतो. एक खरा संदेष्टा जो उभा राहिला आहे. वास्तवात त्यांनी संदेष्टांना ओळखले नव्हते. येशू तसे म्हणाला. तो म्हणाला, जर तुम्ही संदेष्टांना ओळखले असते तर तुम्ही मलाही ओळखले असते. ते बरोबर आहे. आता लक्ष द्या. परंतु जेव्हा वचन तिच्याकडे आले, त्याच प्रकारे ज्या प्रकारे परमेश्वराने म्हटले होते की ते येईल, तिने त्याची रूपरेषा वेगळ्या प्रकारेच केली. मी बंधूविषयी बोलत आहे. यहुदी वधू, हिब्रू वधू, ती सुरुवातीपासून हव्वा होती. तर जेव्हा ते तेथे आले, तिला ते स्वीकारायचे नव्हते. तिला तिच्या पर्यायाबरोबरच राहायचे होते. आता परमेश्वराने आध्यात्मिक हव्वेला पेंटिकॉस्टलच्या वेळी, ते घडण्या अगोदरच सांगितले. मंडळीचे पतन होण्याच्या 400 वर्षापूर्वी सांगितले की त्यांचे पतन होईल आणि ते तेच करतील जे त्यांनी केले. परंतु त्याने अभिवचन दिले अंतिम दिवसांत. तो वचन पुन्हा पाठवी. येशूने याच गोष्टी सांगितल्या. जेव्हा तो पृथ्वीवर होता तो पुन्हा वचन पाठवेल आणि त्याला काय मिळेल? त्याला त्याच गोष्टी पाहायला मिळतील ज्या त्याला मिळाल्या होत्या जेव्हा तो पहिल्यांदा आला. बरोबर आहे. त्यांना त्यांचे पर्याय पाहिजे, त्यांना त्यांचे संप्रदाय पाहिजेत, त्यांना त्यांची मानवी तत्वे पाहिजेत. त्यांना जसे वाटते तसे जगायचे आहे आणि त्यांना हे म्हणायचे आहे की अच्छा, मी अमुक अमुक आहे, मी अमुक अमुकचा सदस्य आहे. त्यांना याने काही फरक पडत नाही की देव काय करीत आहे, त्याने त्याला किती प्रकट केले आहे. तो मृतांना उठवू शकतो, तो हृदयांतील रहस्य सांगू शकतो, तो त्या सर्व गोष्टी करू शकतो ज्या बायबल सांगत आहे की तो करी. त्याने त्यांना किंचितही फरक पडत नाही. जर ते माझ्या संघटनेशी संबंधित नाही तर मला त्याच्याशी काही एक कर्तव्य नाही. समजले? तीच गोष्ट जी हिब्रू वधूने केली ते बरोबर आहे. पाहिले, त्यांनी त्यांच्या पर्यायाचे ऐकले आणि परमेश्वराने त्यांना सत्याविषयी अभिवचन दिले होते आणि जेव्हा सत्य आले त्यांनी ते नाकारले. तो खूप दीन होता. आता आज ही तीच गोष्ट आहे. जेव्हा या गोष्टी दृश्यात घडत आहे, पहा, आता परमेश्वर मलाकी 4 मध्ये म्हणाला की तो अंतिम समयात संदेश पाठवेल, तो मूळ स्थितीकडे उभारील. योएल म्हणाला, मी त्या सर्व वर्षांची भरपाई करून देईन. सर्व गोष्टी ज्या रोमने, मेथडिस्टने आणि बॅप्टिस्ट लोकांनी त्या मूळ पेंटिकॉस्टलच्या शाखांतून खाऊन टाकल्या. परमेश्वराने म्हटले, अंतिम दिवसात मी पुन्हा मूळ स्थितीकडे परत आणीन. ते खरे आहे. आणि तो आपल्याकडे असा एक मनुष्य पाठवू शकतो जो एकच गोष्ट ही आहे की परमेश्वर आजपर्यंत त्याचे वचन त्याच्या संदेष्ट्याकडेच पाठवतो. पुन्हा सुधारकाकडे नाही, परंतु संदेष्ट्यांकडेच पाठवतो. हा समय त्याकरता नाही. आता हा समय त्याच्या येण्याचा आहे आणि हेच कारण आहे की आपण त्याच्या येण्याकडे लक्ष लावले आहे. तो अगदी नम्र आणि सौम्य असेल आणि म्हणून भापरे, तुम्ही त्या खानदानी मेथडिस्ट, बॅप्टिस्ट आणि प्रेस्बिटेरियन पेंटिकॉस्टल्स विचार करा की ते हे कधी स्वीकारतील का. हो, तुम्ही म्हणता पेंटिकॉस्टल्स, पेंटिकॉस्टल हे लाभदिकियाचे आहेत, श्रीमंत, आणि त्यांना कसली गरज नाही. ते म्हणते तू दरिद्री आहे, हे तुला कळत नाही. कदाचित लाखो डॉलर्सच्या इमारती बांधत असशील, परंतु तू अजूनही दरिद्री, आध्यात्मिक दरिद्री आहेस. हो, तू म्हणतेस मला हे सर्व दिसते, तू आंधळी आहेस. अच्छा, तू म्हणतेस परमेश्वराचा धन्यवाद असो, मी झाकलेली आहे. तू उघडा वागडा आहेस, ठीक आहे. मला माझ्या युवकावर भरोसा आहे. आमच्याकडे सेमिनरी आहेत आणि तुला ते माहीत नाही. आता हे अगदी त्याविरुद्ध आहे. आता जर बायबल म्हणते की लावदिकीय मंडळी अशा अवस्थेत असेल आणि तेथे पृथ्वीवर असा एकही व्यक्ती नाही जो हे नाकारील की हे अंतिम युग नाही, कारण हे लावदिकीय युग आहे किंवा सातवे मंडळीचे युग आहे आणि आपण या काळात आहोत. दुसरी 2000 वर्षे पूर्ण होत आहेत, तेथे दुसरी मंडळीची युगे नसणार. हेच कारण आहे की तुम्ही लॅटर डेज बंधुजन दुसरी संघटना सुरू करू शकत नाही. आता यानंतर दुसरे मंडळीचे युग नसणार, ते बरोबर आहे. हा अंतिम समय आहे. आमीन. आणखी मंडळीचे युगे नसणार, ते सर्व समाप्त झाले आहे. परंतु मग जर पेंटिकॉस्टलचा संदेश हा शेवटचा संदेश होता, जो न्यायीकरण, पवित्रकरण, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा हे शेवटचे 3 संदेश, शेवटची 3 मंडळीचे युगे पूर्ण जन्माची रचना करतात. ज्याप्रमाणे जेव्हा एक स्त्री तिच्या लहान बालकाला जन्म देणार असते तर प्रथम जी गोष्ट घडते ते पाणी, नंतरची गोष्ट रक्त आहे, नंतर जीवन येते. जेव्हा त्यांनी येशूला वधस्तंभावर मारले, एक वस्तू त्याच्या शरीरांतून आली की नवीन बनवावी, एक जन्म व्हावा. त्यांनी त्याच्या कुशीत मारले, रक्त आणि पाणी बाहेर आले आणि तुझ्या हातात मी माझा आत्मा समर्पित करीतो. त्याच्या शरीरांतून आले होते ते पाणी, रक्त, आत्मा. आता पहिले योहानाचे पत्र 5वा अध्याय आणि 7वे वचन हे तुम्हाला त्याविषयी सांगते. स्वर्गात 3 आहेत जे साक्ष देतात, पिता, वचन जो ख्रिस्त आहे, आणि पवित्र आत्मा. आणि या 3 साक्ष एकच आहे. ते एक नाहीत, परंतु ते एकच गोष्टीत सहमत होतात. आणि तेथे 3 आहेत जे साक्ष देतात, किंवा ते एकच आहेत. मला म्हणायचे आहे मी तेथे चूक केली आहे. आणि ते 3 आहेत जे पृथ्वीवर साक्ष देतात, ते पाणी, रक्त आणि आत्मा. आणि त्या 3 साक्ष एकच आहे. न्यायीकरणाशिवाय तुमचे पवित्रकरण होऊ शकते आणि तुमचे न्यायीकरण पवित्रकरणाशिवाय होऊ शकते. तुमचे पवित्रकरण पवित्र आत्मा मिळाल्याशिवाय होऊ शकते. ते अगदी बरोबर आहे. योहान 17:17 मध्ये शिष्यांना पवित्र केले गेले होते आणि त्यांना भूते घालविण्याचा अधिकार देण्यात आला होता, परंतु त्यांच्याकडे अजूनही पवित्र आत्मा नव्हता. समजले? निश्चितच त्यांना पेंटिकॉस्ट पर्यंत जाणे होते आणि पवित्र आत्मा येईपर्यंत वाट पाहायची होती. तेथेच यहुदाने त्याचे रंग दाखविले. पाहिले कशा प्रकारे त्या आत्मेने न्यायकरण पवित्र करण्याद्वारे कार्य केले. परंतु जेव्हा ते शेवटाकडे आले त्याने त्याचे रंग दाखविले. समजले? हे खरे आहे. आता लक्ष द्या, आता आणि येथे आपण अंतिम समयात आहोत आणि आत्मिक हव्वा ज्याप्रमाणे इब्री हव्वेला अभिवचन देण्यात आले होते, इब्री वधूला वचन परत येण्याचे अभिवचन दिले होते आणि आत्मिक वधूला पेंटिकॉस्ट पासून जेव्हा नायसिया येथे तिचे पतन झाले तेव्हा तिला अभिवचन देण्यात आले की अंतिम दिवसात वचन पुन्हा येईल. आता तुम्ही म्हणता मग जर तुम्हाला आणखी एक शास्त्रलेख पाहिजे येथे प्रकटीकरण 10 काढा आणि म्हटले आहे अंतिम दूताच्या समयात सातवा देवदूत सातवा संदेशवाहक कर्णा वाजविण्याच्या बेतात असेल. देवाची गुजे पूर्ण होतील. समजले? मूळ स्थिती पुन्हा वचनाकडे येईल. बायबल सांगते की हा अंतिम समयाचा संदेशवाहक त्यांना मूळ विश्वासाकडे पुन्हा वळवी वडिलांच्या विश्वासाकडे परत आणेल. परंतु तुम्ही विचार करता का की ते याचा स्वीकार करतील? नाही महाशय. अंतिम दिवसात तो मूळ वचनाला पुन्हा परत आणेल ज्याप्रमाणे त्याने मलाखी 4 मध्ये म्हटले आहे. परंतु तिने ते गमावले होते. आता तिने ते वचन नायसिया येथे नाकारले. हव्वेने ते एदेनमध्ये गमावले. हव्वेने तिला कलवरीवर नाकारले आणि नायसिया समूह ते अंतिम दिवसात नाकारित आहे. ते अगदी तसेच आहे. परंतु जेव्हा वचन देहधारी झाले तिने हव्वेने इब्री मंडळीने सर्व आत्मिक जिवंतांच्या माताने तेव्हा ते तिने नाकारले. ती तिच्या परंपरा आणि विशिष्ट शिकवणीत इतकी निर्जीव झाली होती की तिने वचन ओळखले नाही. हेही अगदी असेच आहे. हे ठीक आहे. त्यांनी त्याला ओळखले नाही. जिवंत वचन अभिवचन दिलेल्या वचनाद्वारे प्रकट झाले. वचनाने या गोष्टी करण्याचे अभिवचन दिले होते. अभिवचन दिले होते की अंतिम दिवसात अशा प्रकारे होईल जसे सदोमाच्या दिवसात होते तसेच मनुष्याच्या पुत्राच्या आगमन समयी होईल. आता लक्ष द्या की सदोमात काय घडले. जसे नोहाच्या दिवसांत होते तसेच मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळी होईल. समजले? तेव्हा काय घडले याकडे लक्ष द्या. समजले? आता तो म्हणाला की आताही तसेच घडेल आणि आपण त्या दिवसात राहत आहोत. ठीक आहे. आणि मला वाटते मला वचनामध्ये अशा 600 संदर्भ मिळू शकतील ज्यांचा मी संदर्भ देत आहे. समजले? परंतु ते त्यास नाकारतात. तिने परंपरा आणि पर्याय पकडून धरले आहेत. याऐवजी की तिने खऱ्या रक्ताऐवजी पर्यायी रक्ताला धरून ठेवले आहे. येशूने जो वचन म्हटले जेव्हा ते तिला प्रकट करण्यात आले होते कारण तिने या रीतिरिवाजांना पकडले होते. येशू प्रकट झालेले वचन वधूला इब्री वधूला म्हणाला कारण तुम्ही तुमचे रीतिरिवाज घेतल्यामुळे तुम्ही देवाचे वचन तुमच्यासाठी व्यर्थ ठरविले आहे. ते परिणामकारक होऊ शकत नाही. आता आज हेच कारण आहे की संजीवन जे आपल्यात असायला हवे होते ते नाहीये. आपल्यामध्ये केवळ संप्रदायांतील संजीवन आहे. आपल्याकडे ते खरी जागृती नाही. नाही महाशय, समजू नका की आपल्याकडे संजीवन आहे. आपल्याकडे ते नाही. ओ त्यांच्याकडे लाखो आणि लाखो आणि लाखो मंडळी सदस्य आहेत परंतु कुठेही संजीवन नाही. नाही वधूमध्ये अजूनही संजीवन नाही. समजले? तेथे अजूनही संजीवन नाही. देवाचे प्रकटीकरण वधूला हलविण्यासाठी अजूनही नाही. समजले? आपण आता त्याची वाट पाहत आहोत. तिला पुन्हा जागे करण्यासाठी तशा 7 अज्ञात मेघ गर्जना लागतील. समजले? होय, तो त्या पाठवी. त्याने तसे अभिवचन दिले आहे. आता लक्ष द्या, आता ती मृत होती आणि आता जर मंडळात त्यांची मानवी तत्वे विसरतील आणि त्यांच्या विशिष्ट शिकवणी विसरतील आणि फक्त बायबल घेतील अभिवचनाचा आश्रय घेतील तेव्हा वचन त्यांच्यासाठी खूप प्रभावशाली होईल. परंतु पहा, येशूने म्हटले तुम्ही तुमच्या रीतिरिवाजाद्वारे परमेश्वराचे वचन तुमच्यासाठी व्यर्थ केले आहे. आता आत्मिक हव्येसाठी आज तीच गोष्ट आहे. पहा, आजची आत्मिक वधू तथाकथित मंडळी ती परमेश्वराचे वचन तर घेते परंतु ती ते स्वीकारित नाही आणि ती त्याऐवजी विशिष्ट शिकवणी स्वीकारते. त्यामुळे देवाचे वचन तिच्यासाठी प्रभावशाली ठरत नाही. समजले? कारण ती वचनासह तिची मानवी मते घालण्याचा प्रयत्न करीते आणि ते कार्य करीत नाहीत. आता आम्हाला कशाची गरज आहे? मी इथे केवळ त्याच्या हेरल्ड ऑफ इस्कमिंग चे ठळक ओळी वाचत राही. आम्हाला परत जाण्यासाठी एका संदेष्टाची आवश्यकता आहे. आम्हाला परतण्यासाठी एका संदेष्टाची आवश्यकता आहे. आणि मला वाटते जेव्हा तो येईल त्यांना त्याविषयी काहीच कळणार नाही. ते बरोबर आहे, ते नेहमी असेच आहे. तुम्हाला समजले? आम्हाला त्याची गरज आहे. सर्व याविषयीच बोलतात. आम्हाला परतण्यासाठी एका संदेशाची आवश्यकता आहे जो प्रभूचे वचन निर्भीडपणे आणील. आपण विश्वास करीतो की बायबलने त्याचे अभिवचन दिले आहे. आता मी भाऊ मुरे आणि त्यांना ओळखतो जे संपादक आहेत. त्यांच्या बरोबर त्याच्या घरात भोजन केले आहे आणि इतर सर्व गोष्टी केल्या आहेत. आणि तो एक अतिशय चांगला व्यक्ती आहे जो चामडी बुटात चालतो. मला वाटते तो उत्तम प्रतीच्या रुबाबदार लोकांमधील एक आहे. परंतु पहा, त्याला माहीत आहे की आपल्याकडे ते असले पाहिजे. आणि बहीण मुरे उत्तम दर्जाची बाई आहे. ती लीन आहे आणि ते त्याग करतात. आणि माझ्या मते द हेरल्ड ऑफ इस्कमिंग हा या क्षेत्रात सर्वात चांगले पत्र आहे. परंतु तुम्हाला कळेल ते नेहमी धमाका चालू ठेवतात. कुठे आम्हाला एका संदेशाची आवश्यकता आहे, आम्हाला एका संदेशाची आवश्यकता आहे. समजले? हेच आहे ज्याविषयी ते बोलत असतात. आणि आज आपण पुन्हा येथे आहोत. आणि काल आणि आज प्रमाणे रेडिओवर घोषणा होत आहे की बॅप्टिस्ट मंडळ्या आणि इतर सांगतात की आम्ही कॅथलिकांमध्ये मिसळणार नाही, परंतु आम्हाला त्यांच्याशी एक प्रकारे सहभागिता करायची आहे. समजले? आणि येथूनच संदेश येत आहे, त्या विषारी वस्तूंपासून दूर राहा. पाहिले? समजले? पूर्वसंकेत केल्याशिवाय दोघे जण एकमेकाबरोबर चालतील काय? प्रकाश आणि अंधार एकत्र सहभागिता करू शकत नाही. जेव्हा प्रकाश आत येतो अंधार निघून जातो. समजले? सर्वात सामर्थ्यशाली, तुम्ही अंधाराद्वारे उजेडाला बाहेर काढू शकत नाही, परंतु तुम्ही उजेडाद्वारे अंधार बाहेर काढू शकता. हे बरोबर आहे. आणि तो प्रकाश आहे आणि तो वचन आहे. समजले? आता तुम्ही ठीक तेथे आहात जेथे तुम्हाला असले पाहिजे. तुम्ही हे खोटे ठरवू शकत नाही किंवा काही चुकीचे करू शकत नाही. होय महाशय, हे ठीक. पुन्हा त्याच स्थळी परत येते. जसे एखादा व्यक्ती तुमच्याशी वादविवाद करण्याचा प्रयत्न करीतो, जर तुम्ही जाणता की तुम्ही कुठे उभे आहात, तर तुम्ही हे जाणाल की तो काय विश्वास करीत आहे. हे असेच आहे जसे तुम्ही एक ससा घेता आणि त्याला पिंजऱ्यामध्ये सोडता आणि तुम्ही पिंजऱ्याचा प्रत्येक छिद्र बंद करीता. तुम्ही फक्त पिंजऱ्याच्या दाराशी उभे राहा, तो परत येईलच. तेथे हेच घडणार आहे. समजले? त्याला परत दरवाजापाशी यावेच लागेल, कारण तोच एक मार्ग आहे जेथून तो बाहेर जाऊ शकतो. तो दरवाजाजवळ त्याचे डोके घासेल आणि जवळजवळ त्याची मान मोडेल आणि तेथे पुन्हा जाईल. फक्त उभे राहा आणि त्याला पाहत राहा आणि तो तेथेच परत येईल. समजले? बस हेच तो करेल. तसे करण्याचा तोच एक मार्ग आहे. त्या वचनाबरोबर राहा. तुम्ही मानवी मतांनी चारी बाजूला धमाका करू शकता, तसे करून तुम्ही तुमच्या मानेला सर्व बाजूने तोडाल, परंतु तुम्हाला या वचनाकडेच परत यावे लागेल. समजले? होय महाशय, हेच ते सर्व आहे. आता पहा, त्यांना ते नकोय. त्यांना परमेश्वराचे वचन नकोय, कारण तिने तिचे रीतिरिवाज पकडून ठेवले आहेत. तिने परमेश्वराचे वचन प्रभावहीन करून टाकले आहे. आता तसेच आत्मिक हवेलाही लागू होते. तिला नकोय, ती तिचे रीतिरिवाज ठेवू इच्छिते आणि परमेश्वराच्या वचनापासून दूर जाऊ इच्छिते. तिने पुन्हा संप्रदाय आणि त्यांची मानवी मते आणि वडिलांचे रीतिरिवाज यांना देवाच्या वचनाऐवजी पकडले आहे. आणि अंतिम दिवसात जेव्हा परमेश्वराचे वचन तिच्याकडे आणले आहे, ती त्याचा स्वीकार करणार नाही, कारण ती आपल्या रीतिरिवाजांशी अशा प्रकारे जडली आहे जसे इब्री वधू जडली होती. जसे खरे वचन प्रकट केले आहे, सिद्ध केले आहे, सत्याद्वारे साबित केलेले आहे, ती त्याचा स्वीकार करणार नाही. ती असे का करील? कारण तेथे तिचे प्रतीक आहे. ती ते करू शकत नाही. ते बरोबर आहे. ती तिच्या प्रतीकाला खोटे ठरवू शकत नाही. समजले? आणि त्याविषयी भविष्यवाणी केली आहे की ती तसे करीलच. म्हणून तुम्ही हे घडण्यापासून कसे रोखू शकाल? आता केवळ एकच गोष्ट करणे आहे, ती म्हणजे तुम्ही ज्यात आहात त्यात प्रसन्न राहा. तेच सर्व आहे. त्यासाठी वाट पहा. ठीक आहे, परमेश्वराने अभिवचन दिले आहे की अंतिम दिवसात तो त्याचे वचन तिला प्रकट करी आणि सत्याने साबित करी, आणि तोपर्यंत ती ते करणार नाही. हे सर्व परमेश्वराने तिला त्याचे दास संदेष्टी यांच्याद्वारे अभिवचन दिले आहे. परमेश्वराने येशू ख्रिस्ताद्वारे अभिवचन दिले आहे. परमेश्वराने योएल संदेष्टाद्वारे अभिवचन दिले आहे. परमेश्वराने पौलाद्वारे अभिवचन दिले आहे. परमेश्वराने मलाखी योहानाद्वारे अभिवचन दिले आहे. परमेश्वराने प्रकटीकरण प्राप्त झालेल्या योहानाद्वारे सर्व संदेष्टांद्वारे अभिवचन दिले आहे की शेवटचा संदेश तिच्यासाठी काय असेल. आता जर तुम्ही त्यांना लिहू घेऊ इच्छिता, अर्थात तुम्हा सर्वांना ते माहीत आहे. येशू, योहान 14:12 आणि योएल 2:38, पॉल दुसरे तिमित्त 3 अध्याय, मलाकी 4 अध्याय आणि योहान प्रकटीकरण देणारा प्रकटीकरण 11:17 पहा आता काय घडणार आहे ते आणि मंडळीसाठी ते काय आहे. मूर्तिमान वचन त्याच्या लोकांमध्ये पुन्हा देहधारी झाले, समजले, आणि त्यांनी त्यावर विश्वास ठेवला नाही. तुम्हाला माहित आहे येशूने काय म्हटले जेव्हा त्याने ते पाहिले, जेव्हा त्याने त्यांच्या समोर चमत्कार केले आणि सिद्ध केले की तो देव होता. जे काही तो करीत होता ते सिद्ध केले. तो कोण होता? त्याने अगदी तेच केले. त्याने त्यांना म्हटले, तो म्हणाला, हे कफरनहूमा, तू आकाशापर्यंत चढविले जाशील काय? कारण तुझ्यामध्ये जी पराक्रमाची कृत्य घडली ती सदोमात घडली असती तर ते आजपर्यंत राहिले असते. आणि कफरनहूमात त्याने कधीच काही केले नाही, परंतु काही लोकांना बरे केले आणि त्यांना त्यांच्या हृदयातील रहस्य सांगितले आणि तेथून निघून गेला. होय, हेच सर्व आहे. समजले? त्यांना माहीत नव्हते की पराक्रमाची कृत्य काय आहेत. त्यांना वाटले तो एक मोठा समारंभ असणार, जेथे सर्वजण उभे राहणार आणि न्यायाधीश भाषण करणार आणि बँड वाजणार आणि रंगीत झेंडे फिरवले जाणार आणि चांगले पोशाख परिधान केलेल्या स्त्रिया आणि त्यांचे आणि विलंब केला जाणार आणि सर्व PhD LLD आणि मोठ्या उंच टोप्या घालणारे आणि आपल्या गोल कॉलर करून आणि सर्व गोष्टी ते सर्वांना आत यावे लागेल. हा कुठला मोठा समारंभ आहे? परमेश्वर म्हणतो ही मूर्खता आहे. आणि परमेश्वर एक अशा साधारण व्यक्तीला उभा करू शकतो ज्यास कदाचित मुश्किलीने अ ब क मधील भेद ही करता येतो आणि तो असे काही करतो की खऱ्या मंडळीत जागृती उत्पन्न करीतो आणि इतर लोक अशा मंडळीला देववेडे लोक म्हणतात. परमेश्वर त्यांना महान म्हणतो आणि जग त्यांना मूर्ख म्हणते. जग त्यास महान म्हणते आणि परमेश्वर त्यांना मूर्ख म्हणतो. पाहिले? अगदी विरुद्ध आहे. समजले? आणि ज्या गोष्टीचे परमेश्वराने अभिवचन दिले आहे परमेश्वर ते करी आणि परमेश्वराने ते केले आहे. समजले? आपण इथे आहो. आता पहा, तिने आताही तेच केले जे इब्री हव्वेने केले. ती खऱ्या वचनाचा स्वीकार करणार नाही. तुम्ही मेलेल्याला जिवंत करू शकता. तुम्ही परमेश्वराचा आत्मा पाहू शकता. येशू खाली आला, त्याला त्याने देवाचा पुत्र म्हणून प्रकट केले. प्रथम त्याने प्रचार करण्यास सुरुवात केली. अच्छा, त्यांनी विचार केला, अच्छा हा एक विचित्र प्रकारचा व्यक्ती आहे, हा कोण आहे? अच्छा, प्रथम गोष्ट तुम्हाला माहीत आहे का? लोक म्हणायला लागले, जेव्हा त्याच्या अगोदर त्याचा अग्रदूत योहान आला तेव्हा वास्तवात त्यांनी त्यास हेच विचारले होते की तू मसीहा आहेस का? तो म्हणाला, नाही, परंतु तो तुमच्यामध्ये इथेच कुठेतरी उभा आहे. होय, समजले का? त्याला माहीत होते की जेव्हा त्याचा संदेश दिला जाईल तेव्हा त्याला काय करायचे आहे. त्याला माहीत होते की तो काय करणार होता. ज्याप्रमाणे नोहा हनोकावर दृष्टी लावून होता, जेव्हा हनोक गेला नोहा म्हणाला, उचित हेच असेल की तारूच्या जवळ जावे, समय अधिक जवळ आहे. नोहा हनोकावर दृष्टी लावून होता. समजले? आणि योहान त्या चिन्हाकडे पाहत होता जे येशूने त्याला सांगितले होते किंवा परमेश्वराने त्याला पाहण्यासाठी सांगितले होते. तो म्हणाला, तो येथे आता तुमच्यामध्ये कुठेतरी उभा आहे. मी त्याला ओळखत नाही, परंतु मी त्याला ओळखेन. जेव्हा तो तेथे उभा होता तेव्हा त्यांनी त्याला विचारले होते, तू मसीह आहेस का? म्हणाले, आम्हाला मुख्य कार्यालयातून पाठवण्यात आले होते. होय, आम्हा वडिलांना आणि इतर महान व्यक्तींना इथे खाली पाठविण्यात आले आहे. जर तू मसीह असलास तर का वर येत नाहीस आणि तेथे स्वतःला प्रकट कर. येथे खाली या नीच श्रेणीच्या लोकांच्या समूहात करू नको. तू तेथे ये आणि स्वतःला प्रकट कर. तो म्हणाला, मी मसीहा नाही. तो म्हणाला, मी अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी आहे. त्या गोष्टी त्यांच्या डोक्यावरून, शक्य तितक्या डोक्यावरून गेल्या. त्यांना त्याविषयी काही कळले नाही. समजले? आणि तरीही ते सर्व त्याच्या येण्याची वाट पाहत होते. परंतु हा व्यक्ती त्याच्यासारखा नसू शकतो. ओ माझ्या प्रभू, जर असला तर ती एक भयानक गोष्ट होईल. तू कुठल्या शाळेतून शिक्षण घेतले आहेस? कोणत्याही नाही. तुझ्याकडे तुझ्या सहभागीतेचे पत्र आहे का? ते काय आहे? समजले? तो परमेश्वराचा अभिषिक्त होता. तो म्हणाला, माझ्याकडे एकच गोष्ट आहे, कुऱ्हाड झाडाच्या मुळाशीच ठेवली आहे. आता हेच सर्व त्याच्याकडे होते. तो जंगली मनुष्यांच्या भाषेत बोलला. त्याची भाषा एका धर्म शिक्षण देणाऱ्या व्यक्तीची नव्हती. सापाची पिल्ले आणि कुऱ्हाड आणि झाडे आणि अशा प्रकारची तो धर्मोपदेशकाच्या भाषेत बोलला नाही. परंतु येशू म्हणाला, त्याच्यासारखा संदेष्टा कधीच झाला नाही. त्याच्या दिवसापर्यंत त्याच्यासारखा स्त्रीपासून कोणीही मनुष्य जन्मला नव्हता. हे बरोबर आहे. तो एका संदेष्टापेक्षा अधिक होता. तो कराराचा संदेशवाहक होता जो दोन कालखंडाच्या मध्यभागी उभा होता. समजले? संदेष्टाहून मोठा. आणि म्हणून तेव्हा त्यांनी त्याला ओळखले नाही. त्याने त्याला समजले नाही. तो एक विचित्र प्रकारचा व्यक्ती होता, म्हणून त्याने त्याला नाकारले. समजले? तेव्हा जेव्हा येशू आला आणि निश्चितच ते त्याचा स्वीकार करणार नव्हते. सुताराचा मुलगा, त्याच्यामध्ये असे काही नव्हते. त्याच्या मागे अनवरत संतती असे वाईट नाव लावले होते आणि ते त्याच्यासारख्या व्यक्तीला पाहू शकत नव्हते. परंतु पहा, देवाने काय केले. त्याने अशिक्षित, गरीब, मासेमारी करणारे, लाकूडतोडे, शेतकरी आणि वेश्या यांना घेतले आणि मान्यवर व्यक्तींना तेथेच बसू दिले. का? काय त्याने ते का केले? त्याने अशी गोष्ट का केली? तुम्ही कल्पना करू शकता का? कारण त्या लोकांनी त्याला ओळखले होते की तो वचन आहे. आता काही मिनिटांसाठी याचे अवलोकन करूया. येथे एक म्हातारा अशिक्षित मासे पकडणार आहे, जो त्याचे नावही लिहू शकत नाही. बायबल म्हणते की तो अज्ञानी आणि अशिक्षित होता. तो त्याचे मासे पकडत होता आणि त्यांना एकत्र करीत असे. तो तेथे खाली जात असे आणि पाहत असे की हा सर्व गोंगाट कसला आहे. परंतु त्याच्या आतमध्ये त्याला ठाऊक होते की बायबल म्हणते की मसीहा, सर्व इब्री मसीहाची वाट पाहत आहे. कारण हे जाणत होते की जेव्हा तो येईल तेव्हा वचनानुसार घटना घडतील. तेथे खूप मसीहा उठले होते आणि म्हणत होते मी तो आहे, आणि शेकडो लोक त्याच्या मागे गेले आणि नाश पावले आणि सर्व गोष्टी. परंतु पहा, ते यासाठी घडले की जेव्हा खरा मसीहा येईल तेव्हा त्याच्याकडून लोकांचे लक्ष फिरवले जावे. आपल्याकडे एलियाचा झगा आणि अंगरखा आहे आणि इतर सर्व गोष्टी होत्या. परंतु जेव्हा तो आला, या सर्व गोष्टींनी लोकांचे लक्ष वास्तविक गोष्टीकडून फिरवले. समजले? ते बरोबर आहे. सर्व प्रकारचे लोक ज्यांनी लांब झगे आणि वस्त्रे घातले होते आणि सर्व प्रकारच्या टोप्यांनी लपेटले होते आणि सर्व इतर गोष्टी, ते तर फक्त सिद्ध करते, जसे बोगस डॉलर दर्शवितो की तेथे कुठेतरी खरा डॉलर आहे, जर तुम्ही तो फक्त शोधू शकता. समजले? तर तो येथे येतो. आता हे मान्यवर व्यक्ती बाहेर येतात आणि ते त्यांच्या पर्यायात इतके गुंतले होते. ते म्हणतात, आता जर मसीहा येईल तो निश्चित कैफाकडे येईल, तो आमच्या संप्रदायाकडे येईल, तो परुषांकडे येईल. सदुकी म्हणतात, तो हाच आहे ज्याविषयी तुम्ही विचार केला होता, तो सदुक्यांकडे येईल. आणि तेव्हा लोकांचे तसे विचार होते. समजले? आजही ते तशाच गोष्टी करतात. आता परंतु जेव्हा तो आला तेव्हा ते त्यांच्यासाठी फार चमत्कारिक होते. जेव्हा तो आला तो अगदी त्यांच्या विचारांच्या विरुद्ध आला. परंतु ते वचनानुसार आला आणि त्यांनी वचनाला ओळखले नाही. मला सांगू द्या की तुम्ही वास्तवात समजावे हे खोलवर उतरू द्या. माझी इच्छा आहे की हे तुम्हाला समजावे. हीच गोष्ट आज तुम्हा बरोबर आहे. समजले? तुम्ही वचन समजत नाही. समजले? येशूने म्हटले, तुम्हाला आकाशांतील लक्षणांचा अर्थ लावता येतो, परंतु या काळाच्या लक्षणाचा अर्थ तुम्हाला लावता येत नाही. तुम्ही म्हणता, आमच्याकडे मोशे आहे. म्हणून तो म्हणाला, जर तुम्ही मोशेला ओळखले असते तर तुम्ही मला ओळखले असते. त्यांनी मोशेला ओळखले नाही आणि म्हणून त्यांनी मला ओळखले नाही. त्यांना फक्त पंथ ठाऊक आहेत ज्यात ते उत्पन्न झालेले आहेत. आता जुन्या मासेमारी करणाऱ्याला पाहूया. त्याने त्याची टोपली नीट केली, त्याने आपल्या पांढऱ्या दाढीवर हात फिरविला आणि हे बोलत खाली जाऊ लागला. माझा विश्वास आहे की मी पाहिन की हा कोण आहे. त्याचा भाऊ म्हणाला, ये आपण तेथे खाली जाऊया, हा तोच व्यक्ती आहे, हा तोच व्यक्ती आहे, असे ते दुसऱ्या दिवशी बोलले. मी काल संपूर्ण रात्र त्याच्या बरोबर राहिलो. तुम्ही योहानास ओळखता, मी त्याच्याविषयी तुमच्याशी बोलत होतो. होय, त्या तेथे, तो जंगली मनुष्य आहे. होय, मी त्याच्याविषयी ऐकले आहे, असे वृद्ध सिमोन बोलला असेल. मी तेथे खाली त्याच्याविषयी ऐकले आहे. होय, 2 किंवा 3 महिन्यापासून तो तेथे खाली आहे. अच्छा, तो म्हणाला, आणि एके दिवशी येथे तो उभा होता. त्याने एक विचित्र गोष्ट सांगितली. तो म्हणाला, पहा येथे तो आता येत आहे. त्यांनी विचारले, तुला हे कसे ठाऊ? त्यांनी तेथे वर पाहिले, तेथे एक साधारण व्यक्ती उभा होता. तो म्हणाला, मी देवाचा आत्मा कबूतराप्रमाणे खाली उतरताना पाहिला. मी एक वाणी ऐकली, तोच आहे, हा माझा प्रिय पुत्र आहे, त्याच्यामध्ये राहण्यास मी संतुष्ट आहे. नंतर तो पाण्यात चालून गेला आणि त्याला बाप्तिस्मा दिला. तेथे तो म्हणाला की तो त्याला ओळखतो. ओ, मला माहित नाही. सिमोन म्हणाला, मी हे सर्व खूप वेळा ऐकले आहे, परंतु येथे तो आला आहे. परंतु त्याच्या हृदयात पूर्वनियुक्ती बीज होते. समजले? येशूने तसे म्हटले, हे बरोबर आहे. त्याच्याकडे चालत गेला, म्हणाला, मी खाली सभेत जाईन आणि पाहिन. तो तेथे गेला. येशू तेथे एक साधारण व्यक्तीसारखा उभा होता. वर चालत गेला. तो म्हणाला, तुझे नाव सिमोन आहे आणि तुझ्या पित्याचे नाव योना आहे. त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला. का? कारण ते लहानसे सार्वकालिक जीवनाचे बीज तेथे पडले होते. होय महाशय. तो म्हणाला, एक मिनिट थांब, ते कसे काय? तू मला कधीच पाहिले नाही. तू माझ्या वडिलांनाही ओळखत नाहीस कारण ते कित्येक वर्षापासून मृत आहेत. परंतु तू येथे आलास. मला ते कसे सांगितले? आता मला माहित आहे की बायबल म्हणते. आता त्याने असे सांगितले नाही की वडील काय म्हणतात, परंतु बायबल म्हणते की मसीहा एक संदेष्टा असेल. तेथे तोच आहे, तोच तो आहे. एके दिवशी येशू यहुद्यांच्या समूहाबरोबर शमरुणामधून जात होता. त्याने त्यांना सोडले आणि ही लहानशी बदफैली स्त्री तेथे आली. तुम्हाला माहित आहे, कदाचित ती एक सुंदर युवती असेल आणि तिला एका बालकाप्रमाणे रस्त्यावर बाहेर काढले होते आणि ती तेथून जात होती. ती कदाचित काही विचार करीत होती. ती तेथे गेली आणि घागर खाली टाकली आणि ती पाणी काढण्यासाठी घागर खाली टाकू लागली आणि तिने एक पुरुषाला तिला सांगताना ऐकले, मला पाणी प्यायला दे. तिने सभोवती पाहिले आणि तेथे एक मध्यम वयीन यहुदी बसला होता. ती म्हणाली, सांगा तुम्ही यहुदी आहात की नाही? तुम्ही असे करता कामा नाही. तुम्ही माझ्याशी बोलणे हे रीतिरिवाजाच धरून नाही. मी एक शमरुणी आहे. तो म्हणाला, परंतु जर तुला कळले असते की तुझ्याशी बोलणारा कोण आहे तर तू माझ्याकडे प्याव्यास मागितले असते. ती म्हणाली, तुमचा पोहरा कुठे आहे? समजले, तुमचा कुठे आहे? ठीक आहे. तो म्हणाला, मी जे पाणी देतो ते जीवन आहे. काय? समजले का? ती म्हणाली, आमच्या पूर्वजांनी याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही का म्हणता की यरुशलमेत उपासना केली पाहिजे? हो. तो म्हणाला, हे खरे आहे. परंतु म्हणाला, आम्हा यहुद्यांना ठाऊक आहे आम्ही कशाची उपासना करीतो. परंतु म्हणाला, तुम्हाला ठाऊक आहे अशी वेळ येत आहे की जेव्हा मनुष्य उपासना यरुशलमेतही नाही किंवा या डोंगरावरही करणार नाही. तो म्हणाला, ते देवाची उपासना आत्म्याने करतील कारण तो आत्मा आहे, आत्म्याने आणि खरेपणाने. तुम्हाला ठाऊक आहे, ती त्या गोष्टीचा अभ्यास करू लागली आणि तो म्हणाला, तू जाऊन आपल्या नवऱ्याला बोलावून आण. ती म्हणाली, माझा नवरा? मला कोणी नवरा नाही. येशूने म्हटले, तू ठीक बोललीस. म्हणाला, तुला 5 नवरे होते आणि आता 6वा आहे. आणि म्हणाला, तुला 5 नवरे होते आणि तुम्हाला ठाऊक आहे तू ठीक बोललीस. पहा, हे काय होते? तो प्रकाश त्या बीजावर पडला. ते पडले होते. ते परमेश्वराकडून बोलले गेले होते. होय महाशय, ते बीज पृथ्वीवर होते. जेव्हा परमेश्वराने त्यावर पाणी घातले आणि सूर्याची ऊब त्याला लागली, ते वर आले. ते बरोबर आहे. समजले? त्या सर्वाची त्याला गरज होती. त्या सूर्याची आवश्यकता होती. त्यास प्रकाशाची आवश्यकता होती. होय महाशय. आणि मग जेव्हा त्याच्यातील पवित्र आत्मा तिच्या भूतकाळांतील जीवनात गेला आणि तिला ते दाखवले, तो प्रकाश त्याच्यावर पडला. ती म्हणाली, महाराज आपण संदेष्टे आहात हे आता मला समजले. ती म्हणाली, आता मला माहित आहे. मला माहित आहे की जेव्हा मसीहा येईल तो आम्हाला या गोष्टी सांगेल. आणि आमच्याकडे शेकडो वर्षापासून संदेष्टा नाहीये. शेकडो वर्षांपासून आमच्याकडे खरा संदेष्टा नव्हता. आणि ती म्हणाली, तू मला माझ्या नवऱ्याविषयी कसे सांगितले आणि मला किती नवरे आहेत आणि अशा सर्व गोष्टी का? म्हणाली, मला हे कळत नाही. म्हणाली, जेव्हा मसीहा येईल तो हे करणार आहे. परंतु तू कोण आहेस? तो म्हणाला, मी तोच आहे. ती तीच आहे. समजले? एक वेशा. आणि याचकांनी सभोवती पाहिले आणि म्हटले, अच्छा. त्यांना त्यांच्या मंडळीला उत्तर द्यावे लागते. ते म्हणाले, तुम्ही त्या व्यक्तीबरोबर मूर्ख होऊ नका. त्याला भूत लागले आहे. तेच सर्व आहे. आता पहा, तोच फरक आहे. आजही तीच गोष्ट आहे. समजले? तीच गोष्ट आजही ह्याच प्रकारे होत आहे. होय महाशय. तिला हे माहीत होते कारण प्रकाश तिच्यावर पडला होता. मासेमारी करणारे, जंगली मनुष्य, शेतकरी, जकातदार, वेश्या, त्यांनी त्याच्याकडे पाहिले होते की साधा शास्त्रलेख काय सांगत आहे, की तो काय करील. आणि परुषी ते त्यांच्या परंपरेमुळे पाहू शकले नाहीत. ते त्यांच्या परंपरेमुळे पाहू शकले नाही. परंतु वेश्या, शेतकरी आणि त्यांच्यातले सर्व, त्यांनी ते पाहिले. ते सर्व पूर्वनियुक्त केलेले होते. जेव्हा संशय निघून गेले तर ते बीज वाढू लागले. हे बरोबर आहे. तिने काय केले? ती म्हणाली, अच्छा, मी आनंदित आहे कारण मला मसीहा भेटला आहे. ओ नाही भाऊ, ती थेट शहरात गेली. ती पाण्याविषयी विसरून गेली. ती म्हणाली, चला, मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पहा. हीच ती गोष्ट नाही का जे शास्त्रलेखात म्हटले आहे की मसीहा करणार आहे? हे अगदी तेच आहे की नाही? आणि लोक तीच गोष्ट पाहू शकले. जसे येशू ख्रिस्ताने योहान 14:12 मध्ये म्हटले आहे तसेच पुन्हा घडेल. त्याने ते लूक मध्येही म्हटले आहे. जेव्हा त्याने म्हटले, जसे नोहाच्या दिवसांत होते, देवाने त्याला एका मनुष्यामध्ये कसे प्रकट केले आणि सांगितले त्याच्या मागे कोण होते आणि साराने काय केले, तंबूत हसत आहे. आणि मलाखींतील हे सर्व शास्त्रलेख आणि इतर सर्व अंतिम दिवसात भविष्यवाणी करतात. इब्री 4 म्हणते, जेव्हा वचन परत येते, मलाखी 4 सांगते ते एका मनुष्याद्वारे परत येईल. इब्री 4 म्हणते, देवाचे वचन मनांतील विचारांचे परीक्षक आहे. आणि ते असे होताना पाहू शकले आणि त्यापासून दूर गेले. त्यांच्या परंपरा ते लपवितात आणि ते प्रभावहीन करतात. ठीक आहे, आम्ही येथे आहोत, तेच सर्व आहे. तुम्हाला माहित आहे, तो तीच गोष्ट आजही करू शकतो. तो आजही दृश्यात येतो आणि त्याच गोष्टी उत्पन्न करीतो ज्या त्याने तेव्हा केल्या, जसे त्याने सांगितले आहे की तो करील. समजले? त्याने ते करण्याचे अभिवचन दिले आहे. आणि जर तो तीच गोष्ट करील, लावदिकियाच्या संदेशवाहक ते करणार आहे. आणि मग जर लावदिकिया मंडळी ते होताना पाहते, ते अगदी तेच करील जसे इब्री मंडळीने सुरुवातीला केले. ह्याने काही फरक पडत नाही की त्यांनी ते किती चांगल्या प्रकारे प्रकट केले आहे. ओ, त्यांनी ते कसेही केलेच आहे. ओ माझ्या देवा, आता वचन सांगते की असे होईल. आपण मूळ वचनाकडे परत वळू आणि अभिवचनाप्रमाणे आम्हास प्रकट केले जाईल, यासाठी की तो विश्वास मूळ विश्वासाच्या पूर्वस्थितीत पुन्हा यावी. आणि जर त्याने स्वतःच प्रकट केले आहे की तो त्याच्या लोकांमध्ये हे गोष्टी करण्याद्वारे वस्ती करीत होता, तो आपला फोटो काढण्याद्वारे हे वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध करू शकला, आणि तरीही ते त्यावर विश्वास ठेवित नाही. आणि कॅमेराच्या यांत्रिकी डोळ्यांनी त्याला तेथे उभे असताना त्याचा फोटो काढावा. तोच अग्निस्तंभ जो इब्री 13:8 प्रमाणे काल आज आणि युगानिप सारखा आहे. आणि दाखवावे की वैज्ञानिक दृष्ट्या आणि इतर सर्व दृष्ट्या, आत्मिक दृष्ट्या, हे सत्य प्रमाणित झालेले आहे. सर्व प्रकारे ते प्रमाणित करू शकतो. ते प्रमाणित केलेले आहे. आणि तुम्हाला ठाऊक आहे, ते बहुधा तीच गोष्ट करतील. ते बहुधा त्यापासून दूर जातील आणि ठीक तसेच करतील जसे त्यांनी केले होते. ओ परमेश्वरा, आमचे सहाय्य कर. ओ, आपण इथे जरा थांबूया. परंतु परमेश्वरा, मी प्रार्थना करीतो की आता जेव्हा आम्ही आलो आहो, तर तू हे पाहण्यासाठी आमचे सहाय्य कर, कारण मी तुम्हाला खूप वेळ थांबू इच्छित नाही. परमेश्वरा, हे पाहण्यासाठी आमचे सहाय्य कर. मी विश्वास करीतो की त्याचा आत्मा आपल्यावर येईल. तो आता येथे आहे. तो आपणास ते प्रकट करण्यासाठी, हा शिक्का उघडण्यासाठी सहाय्य करील. आपण वाचूया. जसे आपण मंडळीची अवस्था पाहिली, आपण पाहिले ते कुठे होते, पाहिले ते कुठून यायला पाहिजे होते, हे तेथे पाहिले आणि पाहिले की त्यांनी काय करायला पाहिजे होते. त्यांनी फक्त ते केले. आता तुम्ही पाहिले का आपण कुठे आहोत? तुम्ही न्याय करा. मी न्याय करू शकत नाही. मी फक्त हे वचन आणण्यासाठी जबाबदार आहे. जसे ते मला देण्यात आले, मी ते देऊ शकतो जोपर्यंत मला देण्यात येत नाही. मी ते देऊ शकत नाही, इतर कोणीही देऊ शकत नाही. आणि त्याने तिसरा शिक्का फोडला, तेव्हा तिसरा प्राणी ये असे म्हणाला. ते मी ऐकले. मग मी पाहिले तो एक काळा घोडा, त्याच्यावर बसलेला कोणी एक माझ्या दृष्टीस पडला. त्याच्या हातात तराजू होते. आणि जणू काय चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, ती अशी, रुपयाला शेरभर गहू आणि रुपयाला 3 शेर जव, तेल व द्राक्षरस यांची खराबी करू नको. आता कोकऱ्याच्या हातात पुस्तक आहे, शिक्के फोडत आहे. त्याने पहिला दुसरा फोडला आहे आणि आता तो तिसरा शिक्का फोडित आहे. आणि जसे तो हा फोडतो, कोकरा हा शिक्का फोडतो, तिसरा शिक्का, तिसरा प्राणी. आता किती जणांना ठाऊक आहे की तिसरा प्राणी कोणासारखा दिसतो? तो एका मनुष्यासारखा दिसतो. पहिला एक सिंहासारखा दिसतो, दुसरा घोड्यासारखा किंवा एक बैलासारखा दिसतो आणि तिसरा मनुष्यासारखा दिसतो. आणि त्याने एका जिवंत प्राण्यांचा आवाज ऐकला, एका प्राण्याचा, जिवंत प्राणी, जसा एक मनुष्य. योहानस म्हणाला, ये बघ यात काय रहस्य लपलेले आहे. जगाचा पाया घातल्यापासून त्या मुक्तीच्या इतक्या वर्षांमध्ये हे या शिक्क्याखाली लपलेले आहे की काय घडणार आहे. आता ये आणि बघ ते काय आहे. आणि म्हणून तो ते उघडतो. एक मेघ गर्जना होते आणि कोकरा शिक्के उघडतो. आणि आता योहान ते काय असेल हे पाहण्यासाठी वर जातो. त्याने काय बघितले? त्याने एक काळा घोडा बघितला आणि त्याच्या स्वाराच्या हातात तराजू होते. आता ही पहिली गोष्ट आहे जी त्याने पाहिली. जेव्हा कोकऱ्याने याची घोषणा केली, शिक्का फोडला, तेव्हा दुसरा प्राणी, पहा ते प्राणी एकामागे एक येऊन सांगतात, ये आणि बघ. आणि जेथे योहान उभा होता, कदाचित तो तेथे अशा प्रकारे उभा असेल. आणि जेव्हा कोकऱ्याने शिक्का उघडला, तर तो तेथे चालत गेला. जसे आपण पहिल्या शिक्क्यात पाहिले की एक गर्जना झाली, आणि ते पाहण्यासाठी दृष्टी टाकतो की काय घडत आहे, आणि तो पाहतो की एक मनुष्य प्रथम पांढऱ्या घोड्यावर येतो. तो त्याला घोड्यावरून खाली येताना पाहतो आणि योहान त्याला शेवटपर्यंत जाताना पाहतो. ते त्याला पांढऱ्या घोड्यावर येताना पाहतो. त्याच्या हातात एक धनुष्य होते आणि त्याच्याकडे बाण नाहीत. नंतर तो जी गोष्ट बघतो त्याला एक मुकुट मिळतो आणि तो पुढे चालत जातो. मग आम्हाला कळते तेव्हा कोकरा पुन्हा तेथे येतो. तो दुसरा शिक्का उघडतो आणि पाहतो आता येथे एक लाल रंगाचा घोडा येतो. या मनुष्याच्या हातात त्याची तलवार आहे. आपण वचनात पाहिले की त्याच्या हातांतील या तलवारीने लोकांना मारण्यासाठी आणि पृथ्वीवरून शांती हरण करण्यासाठी पुढे चालत जात आहे. आता कोकरा दुसरा शिक्का उघडतो. दुसरा जीवित प्राणी एक मनुष्यासारखा होता. म्हणतो ये बघ, आता योहान चालून जातो. हे काय आहे तो पाहतो. आणि जेव्हा त्याने पाहिले तिथे एका स्वाराला काळ्या घोड्यावर येताना पाहिले. आता मागील रात्री आपण पाहिले की जो घोडेस्वार पांढऱ्या घोड्यावर होता तोच घोडेस्वार लाल घोड्यावर होता. आणि प्राण्यांच्या मधून वाणी झाली. एक वाणी बोलली, तिथे काय आहे हे पाहण्यासाठी तो आला. तो या जिवंत प्राण्यात होता आणि त्याने हा काळा घोडा पाहिला. आणि जेव्हा चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी मी ऐकली, रुपयाला शेरभर गहू आणि रुपयाला तीन शेर जव, तेल व द्राक्षरस यांची खराबी करू नको. समजले? आपण या स्वरावर विचार विनिमय करूया. जर तुम्ही पहिल्या स्वराकडे लक्ष द्याल की तो कोण आहे, आणि आपण मागील रात्री वचनांतून पाहिले की दुसरा घोडेस्वार तोच व्यक्ती होता, फक्त तो दुसऱ्या घोड्यावर होता. काय झाले? त्याने त्याची सेवकाई बदलली. समजले? बरोबर आहे. आपण पाहिले की तो एक ख्रिस्त विरोधी आहे आणि त्याने त्याची स्थिती बदलली होती. आपण पाहिले की जेव्हा तो पहिला एक पांढरा घोडा होता तेव्हा तो एक सिद्धांत झाला. आता आपण यांतील प्रत्येकाला वचनांतून पाहिले आहे. समजले? आता आपण पाहूया की आज रात्री आपण कोठे आहोत. दुसरी मंडळीची युगे पाहूया. समजले? आणि आता आपण तिसऱ्या मंडळी युगाकडे येत आहोत. समजले? तिसऱ्या मंडळीचे युग हे अगदी तिसऱ्या घोड्यासारखे आहे. समजले? आता पहिले मंडळीचे युग पहा, ते काय होते? निकलाईताकडे एक शिकवण होती. समजले? ती पहिलीच. ठीक आहे. आणि नंतर पहिली गोष्ट आपण जाणतो की ही निकलाईताची शिकवण ते मंजूर करण्यात आली आणि ते बरोबर होते. अंमलात आणले आणि त्यांनी या व्यक्तीला मुकुट घातला. नंतर हा आत्मा, ख्रिस्त विरोधी आत्मा, एका मनुष्यामध्ये अवतरला. समजले? आणि आपल्याला कळते नंतर तो एक देहधारी दुष्ट मनुष्य झाला. भूते निघून गेली आणि दुष्ट मनुष्य आत आला. आणि त्याच प्रकारे ती मंडळी, ख्रिस्त विरोधी मंडळी, पुढे जाते. ठीक त्याचप्रमाणे वधू ही विभिन्न गोष्टी घेऊन न्यायीकरण, पवित्रकरण, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा यांतून पुढे जात आहे. त्यांनी फक्त त्याचे संजीवन आधी घेतले आहे आणि मंडळी शेवटी घेत आहे. त्यांची पहिली तीन वर्षे, त्यांच्या प्रथम तीन पायऱ्या अंधकाराच्या युगांतून गेल्या आहेत. नंतर तीन पायऱ्या मंडळी न्यायकरण, पवित्रकरण, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा यांतून बाहेर आली. देहधारी परमेश्वर आमच्यामध्ये प्रकट झाला. येथे सैतान ख्रिस्त विरोधीच्या रूपात खोटा संदेष्टा म्हणून, नंतर पशु म्हणून अंधकाराच्या युगात आला आणि मंडळी अंधकाराच्या युगांतून न्यायकरण, पवित्रकरण, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा याद्वारे बाहेर आली. अशा प्रकारे आता वचन देहधारी झाले आणि त्याचे पतन होत जाते. तुम्हाला हे समजते काय? तो खाली जातो, खरी मंडळी वर जाते. समजले? ही गोष्ट तितकीच परिपूर्ण आहे जितकी होऊ शकते. होय, ही खूप सुंदर गोष्ट आहे. मला ती खूप आवडते. हा तोच घोडेस्वार आहे, परंतु ही त्याच्या सेवकाची दुसरी अवस्था आहे. पहा, पहिल्या अवस्थेत तो एका पांढऱ्या घोड्यावर आहे. तो एक शिक्षक होता, केवळ एक ख्रिस्त विरोधी शिक्षक. तो परमेश्वराच्या वचनाविरुद्ध होता. आणि आता तुम्ही कसे ख्रिस्त विरोधी होऊ शकता? जो कोणी हे नाकारतो की प्रत्येक वचन खरे नाही आणि त्याच गोष्टी शिकवितो तो ख्रिस्त विरोधी आहे, कारण ते वचनाला नाकारतात आणि तो वचन आहे. आता पहिल्या अवस्थेत तो पांढरा घोडा केवळ एक शिक्षक होता, परंतु त्याच्या शिकवणुकीत आणि त्याच्या गुणात ख्रिस्त विरोधी आत्मा होता. तो निरुपद्रवी होता. असे भासत होते की तो कोणालाही इजा करू शकला नसता आणि तो पुढे वाढत जातो. अशाच प्रकारे सैतान आत येतो. ओ, तो कार्यात निपुण आहे. तो हव्वेला म्हणाला, आता तुला ठाऊक आहे की तू ज्ञान शोधित आहेस, तुला माहित नाही की चांगले आणि वाईट काय आहे. तो म्हणाला, आता जर तुझे डोळे उघडले असते तुला ते काय आहे कळले असते. आणि तो म्हणाला, हे फळ खूप मनोहर आहे, ते चांगले आहे, ते दिसण्यात मनोहर आहे, तू ते आता खाल्ले पाहिजे. तुला माहित नाही की ते असे आहे किंवा नाही. तुला ठाऊक आहे काय? नाही, मला माहित नाही, परंतु देवाने सांगितले आहे की ते करू नका. परंतु ओ, ठीक आहे, मला ठाऊक आहे, परंतु परमेश्वराने सांगितले आम्ही मरू. सैतान म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. समजले? जितके होईल तितक्या मधुरतेने ते होऊ शकते. पहा त्याने काय केले. पहा हा ख्रिस्त विरोधी आत्मा मंडळीच्या आरंभीच्या काळी निकलाईताच्या शिकवणुकीच्या रूपात वर आला. निकोचा अर्थ जिंकणे आहे. लैटी म्हणजे पवित्र जन आहे. ठीक आहे, आम्हाला फक्त सहभागिता हवी आहे कारण तुम्ही येथे विखुरलेले आहात. कुणालाही माहीत नाही की कोण कुठे आहे. मला वाटते आपण सर्वांची एक संघटना असली पाहिजे आणि ती एक भिन्न प्रकारची असली पाहिजे. पहा आपण जाऊया, आपल्या स्वतःला एकत्र करूया. आपण यातून एक लहानसे गृह बनवूया आणि हेच ते आहे ख्रिश्चन चर्च ऑफ मेथडिस्ट. अशी काही गोष्ट नाही, ती मंडळी नाही, ते एक लहानसे गृह आहे. बॅप्टिस्ट ती एक मंडळी नाही, ते एक लहानसे गृह आहे. तेथे फक्त एकच मंडळी आहे आणि ती ख्रिस्ताची रहस्यमय शरीर आहे आणि तुमचा त्यात पूर्वनियुक्तीद्वारे जन्म झाला आहे. ते बरोबर आहे, हे खरे आहे. जे सर्व मला पित्याने दिले आहे ते माझ्याकडे येतील. पित्याने आकर्षित केल्याशिवाय मजकडे कोणी मनुष्य येऊ शकत नाही आणि जे सर्व त्याने मला दिले आहे ते मजकडे येतील. म्हणून ते असेच आहे. तो फक्त कोकरा तेथे मध्यस्थी करीत बसला आहे. जोपर्यंत शेवटचा जण आत येत नाही तेव्हा ती छोटीशी घंटा वाजेल आणि तो बाहेर निघून येईल आणि त्याचे वतन घेईल. मग पहा त्याच्या त्या सर्वांना, त्याच्या मंडळीला, त्याच्या लोकांना घरी नेईल आणि त्याच्या शत्रूला अग्नीच्या सरोवरात टाकून देईल आणि त्याचे सर्व लोक त्याच्या बरोबर त्यात जातील. आणि ते असेच आहे. मग आपण हजार वर्षाच्या काळात जातो. तोच घोडेस्वार आता या पहिल्या अवस्थेत तो निरुपद्रव्य होता आणि आता जर तुम्ही दुसरी अवस्था थोडी अधिक पाहिली, थोडेसे अधिक पाहिले, तर बायबल सांगते त्याला एक मुकुट देण्यात आला आणि ते एका मनुष्याला, अर्थात शक्तिशाली मनुष्याला मुकुट घालतात. पाहिले? त्याला मुकुट घातला आणि बायबलने त्याला पोप म्हटले नाही. बायबल त्याला खोटा संदेष्टा सांगते. का? होय, अर्थात तो खोटा संदेष्टा असला पाहिजे कारण तो ख्रिस्त विरोधी आत्म्याद्वारे मूळ वचनाविरुद्ध शिक्षण देत होता. म्हणून तो ख्रिस्त विरोधी होता. वचन परमेश्वर आहे. पहा वचन ख्रिस्त आहे. ठीक आहे, आता त्यानंतर आपण पाहतो की त्याला मुकुट घातला आहे आणि जेव्हा त्याला मुकुट घालण्यात येतो तेव्हा तो खूपच निरुपद्रवी आणि असह्य आहे. तो एक छोटा व्यक्ती आहे. परंतु नंतर नायसिया परिषदेत त्याला ते बनविण्यात आले आणि कॉन्स्टंटाइनने त्याला सर्व मालमत्ता त्याला दिली आणि नंतर त्याने काय केले. तेव्हा त्याने म्हणजे सैतानाने त्याला त्याचे सिंहासन आणि अधिकार दिला. बायबल तसे सांगते कारण आपण त्याचा अभ्यास केला आहे. आता दुसरी गोष्ट आपण पाहिली की सैतान सर्व राजकारणाचा जे आजपर्यंत झाले आहे किंवा पुढे होईल त्याचे नियंत्रण करतो. आपण ते मत्तै 4:11 मध्ये पाहिले आणि आता आपण पाहतो की सैतानाकडे पहिल्यापासूनच राजकारण होते परंतु तो मंडळीवर वर्चस्व करण्याचा प्रयत्न करीत आहे. म्हणून तो मंडळीला फसविण्यासाठी खाली जातो. तो त्याचे सर्वोत्तम पुरुष घेतो, त्याला एका संस्थेत कार्यरत करतो आणि त्याला ख्रिस्तासारखा देवाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मुकुट घालतो. ख्रिस्ताने परमेश्वराऐवजी कार्य केले. पहा हा पुरुष परमेश्वराचे प्रतिनिधित्व करणार आहे ज्याचा अर्थ परमेश्वराऐवजी असा आहे. समजले? ठीक तसेच आहे. परमेश्वराऐवजी त्याला ख्रिस्ताच्या खाली देवाचे प्रतिनिधित्व करणारा हवयास पाहिजे होते. आता त्याने केव्हा तसे केले? तेव्हा त्याने काय केले? त्याने, अर्थात सैतानाने त्याची राजकीय शक्ती घेतली ज्यावर त्याचे अगोदरच अधिपत्य होते आणि त्याने धार्मिक शक्ती घेतली ज्यासाठी त्याला आधीच मुकुट घालण्यात आला होता आणि त्यांना एकत्रित केले आणि मग त्याने स्वतःला नरकावर मुकुट केले आणि ते जे निघून गेले आहे. जर त्यांनी पुरेसे पैसे दिले तो त्यांना त्यातून बाहेर काढित असे. समजले? म्हणून आता तो स्वर्गावर मृतात्म्यांच्या पापशालन ठिकाणावर देवाचे प्रतिनिधित्व करणारा होता कारण त्याला ते बोलावायचे आहे. बायबल मध्ये अशी कुठली गोष्ट नाही. समजले? परंतु त्याला काहीतरी बनवायचे आहे. बायबल सांगते की तो अथांग डोहांतून बाहेर येतो आणि त्याच मार्गाने परत जातो आणि पृथ्वीवर तो एक शासक आहे. आता तेव्हा त्याला काय देण्यात आले होते? प्रथम त्याच्याकडे एक धनुष्य होते परंतु त्याच्याकडे कुठलाही बाण नव्हता. परंतु आता त्याच्याकडे हातात एक मोठी तलवार आहे. आता तो काहीतरी करू शकतो. नंतर तो त्याच्या पांढऱ्या घोड्यावरून खाली उतरतो आणि तो पांढरा घोडा बाहेर निघून जातो. आता तो कशावर स्वार होतो? एक लाल घोडा, रक्तासारखा लाल घोडा. तो वास्तवात त्यावर स्वार होतो. हो, निश्चितच. आता त्याला मोठा अधिकार आणि मोठी तलवार मारण्यासाठी देण्यात आली आहे. नंतर तो रक्तासारख्या लाल घोड्यावर स्वार आहे. आपण हे काल रात्री जेव्हा दुसरा शिक्का फोडला तेव्हा दुसऱ्या शिक्क्यांतून पाहिले. त्याने पृथ्वीवरून शांती हरण केली होती आणि एक दुसऱ्याचा वध केला होता आणि त्याची स्वतःची रोमन कॅथोलिक चर्चची शहीदांचे पुस्तक दाखविते की त्यांनी त्या समयी संत हिप्पो पासून हिप्पोच्या संत अगस्टीन नंतर 1580 आसपास 6,80,00,000 प्रोटेस्टंटना मृत्यूच्या दारी नेले. 6,80,00,000 जर तुम्हाला ते वाचायचे असेल तर स्मुकरचे ग्रेट रिफॉर्म्स किंवा ग्लोरियस रिफॉर्म पहा. आता शहीदी पुस्तकात 68,00,000 लोकांची नोंद झाली आहे. जेव्हा त्यांच्यातील एका नावाजलेल्या संताला प्रकटीकरण मिळाले की जो कोणी रोमन कॅथोलिक चर्चशी असहमत झाले तर त्यास एक बंडखोर म्हणून मारले पाहिजे, तसे प्रकटीकरण ते सर्वत्र पसरवित असत. तो स्वार रक्त सांडण्यासाठी गेला. तो पांढऱ्या घोड्यावरून उतरला आणि त्याच्या लाल घोड्यावर बसला आणि तो स्वार होऊन पुढे गेला. ओ, आता त्याची महान शक्ती येते. त्याला स्वर्गाचा देवाचे प्रतिनिधित्व करणारा बनविण्यात आले आणि त्याची परमेश्वरासारखी उपासना केली गेली. पृथ्वीचा अधिकारी मंडळांना व राज्यांना एकत्रित करण्याद्वारे त्याला पृथ्वीचा अधिकारी बनवावे आणि त्याच्यावर त्याला एक मुकुट दिला. तो जीवांना पापक्षालनाच्या ठिकाणांतून बाहेर काढण्यासाठी प्रार्थना करू शकतो. तो मध्यस्थीची प्रार्थना करू शकतो. तो पृथ्वीवर परमेश्वरा समान होता, परमेश्वराऐवजी होता. एकंदरीत त्याच्याकडे त्या लोकांचा वध करण्याचे मोठे सामर्थ्य त्याच्याकडे होते जे त्याच्या आज्ञांशी सहमत होणार नाही. कोण त्याला काही सांगू शकेल? चर्च त्याला काहीच सांगू शकत नाही कारण तो त्यांचा प्रमुख आहे. राज्य त्याच्या विरुद्ध काहीच बोलू शकत नाही कारण तो त्यांचा प्रमुख आहे. म्हणून ते लाखोंच्या संख्येने मृत्यू पावले. भावांनो, त्यांच्यातल्या लहान मंडळ्या फोडल्या गेल्या आणि मारल्या गेल्या आणि वधल्या गेल्या आणि सिंहांना खायला दिले आणि इतर सर्व गोष्टी केल्या गेल्या. समजले? अजगराला रोमने त्याला त्याचे आसन आणि अधिकार दिला. बायबल तसे सांगते. समजले? म्हणून तो त्याच्या प्रतिकात्मक लाल घोड्यावर मानवी रक्ताद्वारे स्वार झाला. जोपर्यंत तो लाल घोडा होत नाही, आता योहान त्याला काळ्या घोड्यावर पाहतो. तो आणखी काही बदलतो. आता मला तुम्हाला हे तसेच सांगायचे आहे जसे ते माझ्याकडे आले आहे. आणि मग आणि जर ते माझ्याकडे आले आहे आणि ते जर उर्वरित वचनाशी मेळ खात नाही तर ते परमेश्वराने कधीच दिले नाही. पहा, प्रत्येक वचन महान आहे. प्रत्येक वचन वचनाशी जुळले पाहिजे आणि जे काही वचनाच्या विरुद्ध आहे, जर प्रभूचा दूत मला काही सांगेल जे वचनाशी मेळ खात नाही तर मी त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. समजले? मी सांगितले दुसऱ्या दिवशी शिकागोत जेव्हा शेकडो सेवक जण त्या सभेत तेथे कोणी उपस्थित होते का? निश्चितच. त्या शिकागो मधील सभेत मी म्हणालो, आता तुम्ही सर्व त्या विषयावर बोला जो तुमच्याकडे आहे. तुम्ही मला इथे काही गोष्टीवर फसवण्याचा विचार केला आहे. अंदाजे अशाच खोलीत ती सभा होती. मी म्हणालो, ते काय आहे? तुम्ही ते माझ्या विरुद्ध रचले आहे. मी म्हणालो, 3 रात्री अगोदर मला पवित्र आत्म्याने दाखवले की तुम्ही प्रत्येक जण कुठे असाल आणि आम्ही त्यात नसणार. तुम्ही तेथे काळला विचारा जर हे बरोबर नाही. आणि तेथे हॅक आणि त्यांच्यातील सर्व होते, ते बरोबर आहे. तुम्ही सर्व ऐकण्यासाठी तेथे होता. मी म्हणालो, आता तुम्ही माझ्या शिकवणुकी विरुद्ध आहात, हेच कारण आहे. आता माझी इच्छा आहे की तुमच्यातील एकाने येथे यावे आणि तुमचे बायबल घेऊन यावे आणि माझ्या बाजूला उभे राहावे आणि हे चुकीचे आहे असे दाखवून द्यावे. तो सगळ्यात शांत समूह होता ज्याविषयी तुम्ही आजपर्यंत ऐकले आहे. मी म्हणालो, तुमचे म्हणणे काय आहे? मी म्हणालो, जेव्हा जर तुम्हाला माहीत आहे की तुम्ही वचनाविरुद्ध उभे राहू शकत नाही तर माझ्या मागून दूर व्हा. तुम्ही डॉक्टरची पदवी घेतलेली आणि सर्व गोष्टी आणि कसे बोलत आहात, स्वतःचा परिचय डॉक्टर 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 देता आणि मी भाऊ वुड्स. आणि मी म्हणालो, हे अनुभव नसलेले नवशिखे आहेत. माझ्याकडे शिक्षण नाही. मी कधीच कुठल्याही सेमिनरी किंवा शाळेत गेलो नाही. परंतु तुम्ही तुमचे बायबल घ्या आणि येथे या आणि माझ्या बाजूला उभे राहा. सर्पवंश, येशूच्या नावात बाप्तिस्मा किंवा मी शिकवलेली त्यांतील कुठलीही गोष्ट चुकीची ठरवून दाखवा. कोणी एकही शब्द बोलला नाही. तुम्हाला सर्वांना ते माहीत आहे. तो तुम्ही आजपर्यंत पाहिलेला सर्वात शांत समूह होता. पहा, ते काही कावळ्याप्रमाणे बोलतात जे मला माहीत नाही. आता हे येथे आहे. मी लोकांबरोबर अनावश्यक वाद करण्यात विश्वास ठेवत नाही. परंतु जेव्हा अशी स्थिती येते जेथे ते मला फसवण्याचा प्रयत्न करतात आणि मी तेथे गेलो नसतो परंतु पवित्र आत्म्याने मला सांगितले, म्हणाला, तेथे जा, मी तुझ्या बाजूला उभा राहीन. मी त्यांना 3 किंवा 4 दिवस अगोदरच सांगितले होते. तुम्ही सर्व तेथे होता आणि श्रीमान कार्लसन आणि त्यांना आणि टॉमी हिक्सनना ऐकले आणि ते सर्व तेथे बसले होते. आणि 3-4 दिवस अगोदर मी तेथे गेलो आणि मी सांगितले, तुम्ही ती जागा रद्द करणार आहात. ती वादळी रात्र होती. मी एका सभेत होतो. तो म्हणाला, जा त्या खिडकीपाशी त्या तिसऱ्या लहान दरवाजाकडे उभा राहा. आणि मी तेथे गेलो आणि ठीक तेथे उभा राहिलो. मी तेथून बाहेर पाहिले. त्याने सांगितले, त्यांनी तुझ्यासाठी सापळा रचला. ते तुला मिनिस्ट्रियल असोसिएशन ऑफ ग्रेटर शिकागो येथे बोलवण्यासाठी सांगतील. त्यांनी तुझ्यासाठी माझ्या वचनावरील तुझ्या शिकवणुकीवर साफळा रचला आहे. त्याने म्हटले आता ते ती जागा रद्द करणार आहेत, त्यांना ते मिळणार नाही आणि ते अशा ठिकाणी सभा करणार आहेत जेथील भिंती तपकिरी रंगाच्या आहेत. येथे ती दिसत आहे. मी थांबलो आणि मी स्वतःला एका कोपऱ्यात मागे तेथे पाहिले. मी तेथे त्या सर्वांना पाहिले. मी त्या सर्व सेवक जणांना तेथे ठीक तसेच बसलेले पाहिले जसे ते बसलेले होते. मी त्या सर्वांकडे पाहिले आणि तो म्हणाला, मी विचार केला, ओ प्रभू, जर ते तसे करणार असतील तर मी तेथे न जाणे बरे. मी त्यांच्या भावना दुखवू इच्छित नाही किंवा काही चुकीचे करू इच्छित नाही. त्याने म्हटले, जा, मी तुझ्या बाजूला उभा राहीन. त्याने तसेच केले. ते बरोबर आहे. आता तुम्ही सर्व या गोष्टींचे साक्षीदार आहात जे तेथे बसलेले होता आणि त्यांना माहीत आहे की हे खरं आहे, हे बरोबर आहे. तुमच्याकडे येथे टेप आहेत, परंतु तुम्ही पहा की तुम्ही तेथे आहात. आता येथे याचे रहस्य आहे. ती जेव्हा या सकाळी दिवस उजाडायच्या अगोदर मला प्रकट करण्यात आली तेव्हा मी लगेच वचनाकडे गेलो आणि ते पाहू लागलो. ते शोधून काढले. तेथेच हे होते. त्यांच्यातील तीन या वेळेपर्यंत पूर्णपणे अद्भुत रीतीने प्रकट करण्यात आले आहे. होय, आता येथे काळ्या घोड्यांचे रहस्य आहे. जसे ते मला प्रकट करण्यात आले होते, तो त्या काळ्या घोड्यावर अंधकार युगाच्या समयात सुवार झाला आहे. तो काळा घोडा हेच दर्शवितो. ते अंधकाराची युगे दर्शवितात, कारण खऱ्या विश्वासणाऱ्यांसाठी जे राहिले होते त्यांच्यासाठी हा मध्यरात्रीचा समय होता. आता त्या मंडळी युगात त्या मध्य मंडळीचे युग अंधकाराचे मंडळी युग होते. पहा, त्याने कसे सांगितले, तुमच्याकडे मात्र थोडेच सामर्थ्य आहे खऱ्या विश्वासणाऱ्यांसाठी. त्यांना ती मध्यरात्र होती. आता पहा, प्रत्यक्ष व्यवहारात खऱ्या मंडळीकडून सर्व आशा घेतल्या होत्या, कारण हा व्यक्ती मंडळी आणि राज्य या दोघांवर नियंत्रण करतो. ते काय करण्यात जात आहे समजले? कॅथलिक वादाने मंडळी आणि राज्य हे दोन्हीही वर अधिकार घेतला आहे आणि सर्व जे कॅथलिक वादाबरोबर सहमत होत नाहीत ते मारले गेले होते. हेच कारण आहे की तो काळ्या घोड्यावर होता. आणि पहा, त्याने काय अंधकाराचे काम केले तेव्हा तुम्ही ते पाहू शकता. आणि तुम्ही केवळ जर तुम्हाला तुमचा इतिहास ठाऊक आहे तुम्ही ते पहा. तुम्हाला ते समजावे लागणार नाही. ते समजण्यासाठी आता पहा, सर्व आशा संपली होती. हा त्याचा काळा घोडा होता. आता तो धूर्तपणात आपल्या पांढऱ्या घोड्यावर स्वार झाला तेव्हा त्याला सामर्थ्य देण्यात आले होते. त्याने शांती हरण केली होती, लाखो लोकांची कत्तल केली. हेच तो करणार होता जेव्हा तो घोड्यावर स्वार झाला होता आणि तो आजही तसे करीतो. समजले? आता येथे तो त्याच्या काळ्या घोड्यावर पुढे येत आहे. तो अंधकाराच्या युगाचा समय होता जेव्हा चर्च स्थापित झाली आणि तिच्याकडे सामर्थ्य आले तेव्हा इतर सर्व गोष्टींना त्यांनी गुदमरून मारले होते आणि असे पर्व शेकडो आणि शेकडो आणि शेकडो वर्षे चालत राहिले जे आज प्रत्येक वाचक अंधकाराचे युग म्हणून ओळखतो. किती जण ते जाणतात? निश्चितच अंधकारांची युगे. तेथे तुमचा काळा घोडा आहे जो काळ्या युगाला दर्शवितो. आता सर्व आशा संपल्या होत्या. कुठलीच आशा नव्हती. थोड्याशा विश्वासणाऱ्यांसाठी सर्व काही अंधार दिसत होता. आता हेच कारण आहे की यास अंधकाराचे युग म्हटले गेले आणि तो काळा घोडा अंधकाराच्या समयाला दर्शवितो. तुम्ही पाहता की त्याच्या हातात तराजू होते, वाणी देत होता, रुपयाला शेरभर गहू आणि रुपयाला तीन शेर जव. पहा, वास्तवात गहू आणि जव हे जीवनासाठी नैसर्गिक आहार आहे. त्यापासून रोटी आणि आहार बनवला जातो. परंतु तुम्ही पाहता तो त्यासाठी किंमत घेत आहे. याचा अर्थ काय आहे? तो त्याच्या लोकांना एक प्रकारची जीवनाची आशा जी त्यांच्यामधून तो पाठवित आहे त्यासाठी किंमत घेत आहे. असे करण्याद्वारे त्याने त्याच समय त्यांच्याकडून प्रार्थनेसाठी पैसे वसूल करीत आहे. प्रार्थनेसाठी पैसे वसूल करीत आहे. ते अजूनही ते करीत आहेत, नोवेना वगैरे. तो हे का करीत होता? जगाची संपत्ती त्याच्या ताब्यात घेत आहे. तो तराजूने वजन करीत होता. रुपयाला शेरभर गहू, रुपयाला तीन शेर जव. स्वार काळ्या घोड्यावर आहे. पहा, तो भाग पाडित आहे. त्याच्या लोकांना त्यांचे धन हडपण्यासाठी मारत आहे. बायबल भविष्यवाणी करीते की तो जवळजवळ जगाची संपत्ती त्याच्या ताब्यात आहे. जसे आपण मागील रात्री रशियाविषयी बोललो आणि ते सर्व त्यांचे सर्व धन त्यांनी घेतले आहे आणि ते लोकांना त्याचे जे सर्व आहे ते घेण्यासाठी कोड मारत आहे. म्हणून तुम्ही तेथे आहात. आता लक्ष द्या, तुम्ही पहा की मंडळीत ते जुने पैसे घेणारे कुठून आले. तशा प्रकारच्या व्यर्थ गोष्टींपासून दूर जा जे एक संस्था बनविण्यासाठी किंवा भव्य इमारत बांधण्यासाठी लाखो डॉलर्स वसूल करतात. आणि तुम्ही पाहता की त्यांची आई कोण आहे. प्रभू तुझा धन्यवाद हो. ओ माझ्या परमेश्वरा, मी अत्यंत आनंदित आहे. ओ महाशय, हे खरे आहे, ही त्याची कृपा आहे, हे खरे आहे, सर्व ठीक आहे. तो मध्यरात्रीचा समय होता, तुम्हाला आता हे कळते का. आणि येथे तो जीवनावश्यक वस्तूंसाठी किंमत घेत आहे. ते त्याची जव आणि भोजन वस्तू होती. भौतिक वस्तू आहेत, आत्मिक नाहीत. ते जव होते, समजले. आणि जी जवाची रोटी आणि गव्हाची रोटी होती, तो तशा प्रकारचे जीवन जे तो आपल्या लोकांना त्याची किंमत घेऊन देत होता. याच कामद्वारे केलेल्या प्रार्थनेसाठी धन घेत होता. लोकांना मृतात्म्याच्या पाप शालनाच्या ठिकाणांतून काढण्यासाठी तो पैसे घेतो, पैसे घेत आहे. आता हे मी इतिहासांतून सांगत आहे. मला वाटते तो नोवेना होता ज्यासाठी तो पैसे घेत होता. मला वाटते याविषयी सर्व जणांना माहीत आहे. मला वाटते की तुम्हाला माहीत आहे की नोवेनात तुम्हाला काही तप करावे लागते. त्यासाठी कोणाला पैसे वसूल करावे लागतील. जगाची सर्व संपत्ती त्याच्याकडे आणत आहे, त्याच्याकडे त्याच्या कलिसियात आणत आहे. आणि तो अजूनही घोड्यावर जात आहे. हो, निश्चितच जात आहे. हो महाशय, अजूनही स्वार आहे. लक्ष द्या इथे, आता चांगला भाग आहे. लक्ष द्या, पहा, तेल व द्राक्षरस यांची खराबी करू नको. तेथे त्याचा थोडासा अंश राहिला आहे, परंतु तू त्याला स्पर्श करू नको. आता तेल हे आत्म्याला, पवित्र आत्म्याला दर्शवते. जर तुम्हाला पाहिजे असल्यास मी तुम्हाला काही वचने देतो. तेथे दोन वचने आहेत. लेविय 8:12 तुम्हाला माहीत आहे. अहरोन आज जाणे अगोदर त्याला तेलाचा अभिषेक करावा लागत होता. आणि जकऱ्या 4:12 सांगितले आहे की तेल येत होते, तोट्यांमधून तेल वाहत होते आणि म्हणाला, हे तेल माझा आत्मा आहे. आणखी एक गोष्ट जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्ही मत्तै 14:25 तेथे मूर्ख कुमारी होती, किंवा 25:23 मूर्ख कुमारीकडे तेल नाही, आत्मा नाही. आणि मत्तै 25:4 शहाण्या कुमारिकांच्या दिव्यात तेल होते, त्या पवित्र आत्म्याने पूर्ण होत्या. आत्मा, तेल पवित्र आत्म्याला दर्शविते. ओ महिमा होवो. ठीक आहे, तुम्हाला हे समजत आहे. ठीक आहे, आता तेल पवित्र आत्म्याला दर्शविते आणि द्राक्षरस प्रकटीकरणाच्या उत्तेजनास दर्शवितो. पवित्र आत्मा, हो मी सर्व ठिकाणी आनंदाने धावू इच्छितो. मला आश्चर्य वाटते की माझ्या शेजाऱ्याला उठवले नाही जेव्हा प्रभूने मला हे दाखवले. प्रकटीकरणाची उत्तेजना, समजले. बायबल मध्ये तेल आणि द्राक्षरस हे नेहमीच एकत्र दाखवले जातात. माझ्याकडे शब्दांच्या सूचीचे पुस्तक आहे आणि मी त्यात पाहिले आहे. त्यांची एक मालिका आहे. म्हणून द्राक्षरस आणि तेल सदैव एकत्र दाखवले जातात, समजले. जेव्हा देवाच्या अभिवचनाद्वारे दिलेल्या वचनाचे सत्य त्याच्या संतांना, जे तेलाने परिपूर्ण होते, सत्याने प्रकट झाले, तेव्हा ते सर्व उत्तेजित झाले. द्राक्षरस एक उत्तेजना आहे. गौरव असो, मी आता ती अनुभवत आहे. आनंदाने उत्तेजित होऊन आरोळी मारा, समजले. आणि जेव्हा त्यांनी असे केले त्यांच्यावर तसाच परिणाम झाला जसा द्राक्षरसाने स्वाभाविक मनुष्यावर होतो. कारण जेव्हा देवाच्या सत्याचे प्रकटीकरण देण्यात आले आणि खरे विश्वासी तेलाने भरले आणि प्रकटीकरण प्रकट झाले, त्यांच्यामध्ये इतकी अधिक उत्तेजना आली की तो असामान्य रीतीने वागू लागला. हे बरोबर आहे महिमा, समजले. ती स्थिती आता त्यांची आहे. हे बरोबर आहे. ती त्यांना अयोग्य रीत्या वागण्यास प्रवृत्त करते. आता जर तुम्हाला यावर वचने हवी असतील तर प्रेषित 2 वाचण्यास सुरुवात करा. ते कुठे होते? त्यांच्याकडे एक अभिवचन होते जे त्यांना देण्यात आले होते. जेव्हा सर्व पवित्र आत्म्याचे अभिवचन त्यांच्यावर ओतण्यात आले ते वचनानुसार प्रकट केले गेले. आता जर तुम्ही पाहिले, जर ते असे बोलले असते तर काय झाले असते. आता थांबा, त्याने आपल्याला तेथे आपल्या सेवकाईसाठी थांबून राहण्यास सांगितले आहे आणि 8 दिवसांनी ते म्हणतील, अच्छा मुलांना मी तुम्हाला सांगतो, मार्क मत्तेला म्हणाला, मला वाटते आपल्याला तो अगोदरच मिळाला आहे. तुम्हाला असे वाटत नाही का? पहा, तो आपल्याला अगोदरच मिळाला आहे. आता जेव्हा आपण आपल्या सेवकाईसाठी वाट पाहत आहोत, आपण जरा प्रचारासाठी बाहेर गेले पाहिजे. त्याने आपल्याला येथे वर येण्यास आणि वाट पाहण्यास सांगितले आहे आणि येथे आपण 8 दिवसापासून आहोत. ठीक आहे, आपण आणखी 1 दिवस थांबूया. 9वा दिवस आला तेव्हा मार्क तेथे होता, किंवा कदाचित त्यांच्यातील एक योहान म्हणाला, मला वाटते की आपण आणखी थांबता कामा नाही, माझा विश्वास आहे तो आपल्याला अगोदरच मिळाला आहे. तुम्ही असा विश्वास करीत नाही का? नंतर मी सिमोनाला येताना पाहू शकतो, कारण तुम्हाला माहित आहे की त्याच्याकडे किल्ले आहे. आता मुलांनो, तुम्ही 1 मिनिट थांबा, वचनाला याविषयी काही सांगायचे आहे. त्याने आम्हाला किती दिवस थांबायचे हे कधीच सांगितले नाही. त्याने सांगितले, तुम्ही तेथे तोपर्यंत थांबा, तुम्ही तेथे तोपर्यंत थांबा जोपर्यंत योएल संदेष्टाची भविष्यवाणी पूर्ण होत नाही, जोपर्यंत यशयाची भविष्यवाणी पूर्ण होत नाही. मी या लोकांशी तोतऱ्या ओठांनी आणि निरनिराळ्या भाषेत बोलेन आणि हा एक ताजेतवानेपणा आहे. हा द्राक्षरस आहे जो ओतला गेला होता. बायबलमध्ये द्राक्षरस काय आहे? ताजेतवानेपणा आहे. हा ताजेतवानेपणा आहे जो प्रभूच्या उपस्थितीपासून येतो. समजले? तो वचनानुसार असला पाहिजे. समजले? म्हणून तुम्ही बघितले की द्राक्षरस प्रकटीकरणाद्वारे आलेली उत्तेजना आहे आणि जेव्हा पवित्र आत्म्याचा वर्षाव होतो आणि त्यांनी परमेश्वराच्या अग्नीचा त्यांच्यावर वर्षाव होताना पाहिले, ओ माझ्या प्रभू, त्यांच्यात उत्तेजन येण्यास सुरुवात झाली. आणि तुम्हाला माहित आहे पहिली गोष्ट जी घडली ते इतके मस्त झाले की लोक वास्तवात विचार करू लागले की ते द्राक्षरसाने मस्त झाले आहे, परंतु ते प्रकटीकरणाद्वारे उत्तेजित झाले होते. हेच ते आहे. परमेश्वराने प्रकटीकरण सिद्ध केले आहे, त्यांना स्पष्ट केले, त्याविषयी ते आनंदित झाले होते. परमेश्वराने याचे त्यांना अभिवचन दिले होते. येथे ते त्यांना प्रकट करण्यात आले आणि त्यांना वचनाची सत्यता साबित करण्यात आली. आमेन. येथे एक मनुष्य उभा होता, म्हणत होता, हा तोच आहे, हा तोच आहे. आणि तेथे तोच होता जो त्याच चिन्हाद्वारे साबित करण्यात आला. जे आपल्याकडे आज आहेत तेथे प्रकटीकरणाद्वारे उत्तेजना आली होती. समजले? आणि आता तेव्हा त्याच्याकडे तो खरोखरीच होता. हेच कारण आहे की पेत्र तेथे बाहेर जाऊ शकला आणि म्हणू शकला, अहो यहुदी लोकांनो आणि यरुशलमीतील रहिवाशांनो, हे लक्षात आणा आणि माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्ही सर्व दैवी ज्ञानाची पदवी संपादन केलेले डॉक्टर्स, जे मी तुम्हाला सांगणार आहे त्याकडे लक्ष द्या. समजले? ओ किती अद्भुत आहे. प्रकट झाले, प्रकट झाले. जेव्हा त्यांनी वचन सिद्धीस होताना पाहिले ते अत्यंत उत्तेजित झाले. तो सदैव तसेच करतो, ते सर्वदा तसेच करते. जेव्हा मी पाहिले की परमेश्वराने या दिवसात काही गोष्ट करण्याचे अभिवचन दिले आहे, जेव्हा त्याने या अंतिम दिवसात शिक्के फोडण्याचे अभिवचन दिले आहे आणि तुम्ही तो आनंद ती महिमा जाणत नाही. जेव्हा मी त्याला हे प्रकट करताना तेथे उभे असलेला आणि या गोष्टी घडताना पाहिले. आणि तुम्ही हे समजून घ्या की कोणाही व्यक्तीला घेऊन सांगतो की त्याने कधीही एकही गोष्ट आपल्याला सांगितली नाही, परंतु जशी सांगितली त्याच प्रकारे घडली. आणि जेव्हा मी त्याचे या अंतिम दिवसासाठी केलेले अभिवचन पाहतो, जसे त्याने करण्याचे अभिवचन दिले आहे, तेव्हा तुम्ही माझ्या हृदयातील आनंद पहा. आणि येथे मी ते साबित होताना आणि पूर्णपणे खरे होताना पाहतो. मी फक्त तुम्ही मला सांगताना ऐकले आहे, मी स्वतःला धार्मिकपणाचा अनुभव करतो. तेच कारण आहे उत्तेजना इतकी वाईट आहे की मी आनंदाच्या भरात कापण्यास तयार होतो. तुम्हाला माहित आहे प्रकटीकरणापासून उत्तेजना मिळते, ही गोष्ट खरी आहे. ते प्रकटीकरणामुळे इतके मस्त उत्तेजित झाले की त्यांनी अभिवचन साबित केले. तेथे आनंदाने ते प्रेरित झाले की लोक म्हणाले की त्यांनी नवीन द्राक्षरस प्याले आहेत. जेव्हा परमेश्वराने त्याचे अभिवचन त्यांना प्रकट केले आणि त्याने ते केवळ प्रकट केले नाही, परंतु त्याने ते साबित केले. तेच तर मी सदैव सांगितले आहे, मनुष्य काहीही सांगू शकतो, तो काहीही त्वरित सांगू शकतो, परंतु जेव्हा परमेश्वर सभोवती येतो आणि त्याची सत्यता साबित करीतो. आता बायबल सांगते, जर तुमच्यामध्ये कोणी असेल जो त्यास आध्यात्मिक अथवा संदिष्ट आहे असे म्हणतो, जर तो काही गोष्टी सांगतो आणि त्याप्रमाणे घडत नाही, तर त्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. त्याची मुळीच भीती बाळगू नका, त्या मनुष्याची भीती बाळगू नका. परंतु जर तो काही बोलला आणि तसे घडले, तर तुम्ही समजा की तो मी आहे, मी त्याच्यात आहे, ते हे सिद्ध करीते मी का आहे. आणि तेव्हा ती लहानशी शमरोनी स्त्री जेव्हा शास्त्रलेख सांगतो की मसीहा या गोष्टी करील आणि येथे तो उभा आहे आणि त्याने तेच केले जे शास्त्रलेखात म्हटले आहे, ती म्हणाली तेथे तो आहे, या तो मनुष्य पहा. या त्याच गोष्टी नाहीत का ज्याविषयी वचनात सांगितले होते की असे घडेल? पहा, ती प्रकटीकरणाद्वारे उत्तेजित झाली. ते बरोबर आहे का? ती प्रकटीकरणामुळे उत्तेजित झाली तेव्हा ते सिद्ध झाले. समजले? ते बरोबर आहे. तिला माहित होते की तेथे, आम्हाला माहित आहे की मसीहा येणार आहे ज्याला ख्रिस्त म्हणतात, आणि जेव्हा तो येईल तो या गोष्टी करील. तिने ते पाहिले आणि तो तिला म्हणाला मी तोच आहे. तेव्हा उत्तेजना सुरू झाली आणि ती ओरडत गेली आणि खाली त्या नगरात गेली. तिने तिची जुनी घागर टाकली आणि ती तेथे गेली आणि लोकांना म्हणाली या बघा, आता जर तुम्ही पूर्वेकडील रीतिरिवाज जाणले तर तुम्हाला कळेल की त्या स्त्रीला तसे करणे अनुचित होते. होय महाशय, तशा प्रकारची स्त्री जिचे कोणी ऐकले नसते, नाही महाशय, तिच्यावर एक खून होती. आणि जेव्हा ती जर ती अशा प्रकारे रस्त्यावर गेली असती आणि तशी वागली असती तर रस्त्यावरील लोकांनी तिच्याकडे लक्ष दिले नसते. परंतु भावा, तिच्याकडे तेथे जीवनाचे वचन होते. ती प्रेरित झाली होती. तुम्ही करू शकता. हे असे होते जणू काही वादळाच्या दिवशी आपल्या घराला आग लावणे. ओ, तेथे काहीतरी त्यास हवा देत होती. ती तयार होती. होय, ते त्यास भिजवू शकत नव्हते. तो परमेश्वराचा अग्नी जळत होता. होय महाशय, ती म्हणाली जर तुम्ही अशा प्रकारे ठेवित नसाल तर तुम्ही फक्त तेथे जा जेथे ती सभा चालू होती, मी ते तुम्हाला दाखवीन. होय, तेच ते आहे. होय, होय महाशय. आणि म्हणून लोक तेथे बाहेर गेले आणि त्याने ते पुन्हा एक वार केले नाही. परंतु त्यांना माहीत पडले की काहीतरी त्या स्त्री बरोबर घडले आहे, ती बदलली आहे. म्हणून त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. होय महाशय, त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. कारण विश्वास ऐकण्याने येतो. ऐकणे देवाच्या अभिवचनाने, देवाच्या वचनाने होते. आणि पहा, ते वास्तविक होताना पाहणे. कारण ते बीज आहे आणि जेव्हा ते पेरले गेले ते जीवन घेते. ते तेच उत्पन्न करेल ज्याविषयी ते बोलत आहे. जर ते तसे उत्पन्न करीत नाही तर ते परमेश्वराचे बीज नाही. किंवा पेरणाऱ्याने ते कसे पेरावे हे माहीत नाही. तो परमेश्वराने बीज पेरण्यासाठी पाठविलेला नाही. तो ते खडकावर किंवा इतर कशावर पेरित असेल. समजले? म्हणून तुम्ही पहा, पेरणारा बी पेरित आहे. परमेश्वर त्याची काळजी घेतो. ते योग्य जागेत पडते. तुम्हाला समजते? बापरे, तेव्हा त्याने या काळ्या घोड्यावरच्या स्वारास काय सांगितले? तू माझा द्राक्षरस आणि माझ्या तेलाची खराबी करू नकोस. तू त्यास स्पर्श करू नको. माझा द्राक्षरस आणि तेल याची खराबी करू नको. माझ्याकडे खाली तेथे थोडेसेच आहे, परंतु तेथे अजूनही थोडेसे आहे. आता तू पुढे जाऊ शकतो आणि ते सर्व प्रकारचे जीवन जे तू नष्ट करीत आहे ते मोजू शकतो. ते तुझ्यावर आहे. तुला खाली तेथे त्यासाठी पैसे द्यावे लागतील. परंतु जेव्हा तू या द्राक्षरस आणि तेलाकडे येशील ते तू सोडून दे. ओ माझ्या प्रभू, जर तुम्ही करू शकता. दुसऱ्या शब्दात त्याने असे सांगितले असेल, जर तू माझ्या काही लहान कळपाला जे माझ्या तेलाने आणि द्राक्षरसाने भरलेले आहे, अर्थात माझ्या शुद्ध वचनाचे तेल आणि द्राक्षरस भरलेले आहे, पकडशील आणि पाहशील आणि तू त्यांना मारण्यास जात आहेस. कारण तू तसेच करीत आहेस. तेच तू करीत आहेस. तू त्यांना कुठलीही नमोकृपा पूर्ण मरी किंवा तशा इतर गोष्टी किंवा तुझी काही मत प्रणाली प्रमाणे चालण्यास बळजबरी करू नको. तू तुझे हात त्यांच्यापासून दूर राख. त्यांना ठाऊक आहे की ते कुठे जात आहे, कारण त्यांना माझ्या तेलाने अभिषेक केला आहे. आणि माझ्या तेलाचा अभिषेक केलेला असल्या कारणाने त्यांच्याकडे द्राक्षरसाचा आनंद आहे, कारण त्यांना माझ्या अभिवचनाचे वचन ठाऊक आहे. मी त्यांना पुन्हा उठवणार आहे. म्हणून त्यांची खराबी करू नको. त्यांना नासधूस करण्याचा प्रयत्न करू नको. कारण फक्त त्यांच्यापासून दूर राहा. नाही, तो त्याचे वचन शाबित करतो आणि आत जाणतो. त्यांना ठाऊक आहे. त्यांना माहित आहे की ते पुन्हा उठतील. ओ, मला ते किती आवडते. ओ, ते पुन्हा उठतील. तेथे आता काळा घोडा येतो, अंधकाराच्या युगात येतो. तेथे पांढरा घोडा गेला. आपण पूर्ण रीतीने पाहिले की त्याने काय केले. येथे आता लाल घोडा येतो. आपण ते पूर्णपणे पाहिले की त्याने काय केले. आणि आता काळा घोडा येतो. तुम्ही पाहिले की सर्व प्रसंगी तोच स्वार आहे. तो सर्व समयात तो काय करीत आहे. आता आपण पाहिले की तो गहू अर्थात स्वाभाविक जीवनास तोलत आहे आणि त्यासाठी पैसे घेत आहे. एक त्यावरच ते जगत होते. परंतु तेल आत्म्याला आणि द्राक्षरस उत्तेजनास दर्शवितो. ते आत्मिक जीवन आहे. त्याची खराबी करू नको. ते तसेच राहू दे. दुसऱ्या शब्दात रोम, तू त्यास स्पर्श करू नको. ती माझी आहेत. ते माझ्या मालकीचे आहेत. आता येथे माझ्याकडे एक आणखी गोष्ट आहे जी तुम्हाला कळावी अशी माझी इच्छा आहे. लक्ष द्या, त्या चार प्राण्यांतील एकही ते बोलत नाही. तेल आणि द्राक्षरस यांना स्पर्श करू नको. तुम्ही त्याकडे लक्ष दिले का? ते चार प्राणी बोलत होते, परंतु लक्ष द्या, मला येथे थोडे वाचू द्या. आता पहा, रुपयाला शेरभर गहू आणि रुपयाला तीन शेर जव. तेल व द्राक्षरस यांची खराबी करू नको. आता येथे लक्षपूर्वक ऐका. आणि मी चार प्राण्यांच्या मधून निघालेली वाणी ऐकली. ती काय होती? तो कोकरा होता. आमेन. ती वाणी त्या चार प्राण्यांची नव्हती. कोकरा ते म्हणाला का? तो त्याचा भाग घेण्यास जात आहे. तो त्याचा आहे, त्याने तो सोडविला आहे. समजले? आमेन. तुम्ही त्या तेलाला स्पर्श करू नका. नाही महाशय, चार प्राण्यांनी नव्हे, परंतु तो कोकरा होता ज्याने हे म्हटले. आणि ओ माझ्या प्रभू, तो कोकरा. चार प्राण्यांनी ती घोषणा केली नाही, कोकरा स्वतः ते बोलला. जेव्हा ते चार प्राणी बोलले, या आणि बघा, आणि ते गेले. आणि त्यांनी ते या प्रकारे पाहिले. आणि तो म्हणाला, रुपयाला शेरभर गहू आणि रुपयाला तीन शेर जाऊ आणि एवढे यासारखे आणि एवढे जाऊ. परंतु तेव्हा कोकरा त्याच्यामध्ये ओरडून बोलला, परंतु तेल व द्राक्षरस याची खराबी करू नका. होय, हे बरोबर आहे. ओ माझ्या प्रभू, ते लक्षपूर्वक ऐका. मुला, तू त्याची खराबी करू नको, नाहीतर एके दिवशी तुला त्यासाठी किंमत मोजावी लागेल. ओ माझ्या प्रभू, 9:30 झाली आहेत. अच्छा, माझ्या समजेप्रमाणे आणि जे मी जाणतो आणि त्या सर्व ज्याचा मी विश्वास माझ्या अंतकरणापासून करतो, तो या तीन शिक्क्यांचा खरा अर्थ आहे. मी त्यासाठी परमेश्वराचे आभार मानू इच्छितो. आणि मी हे म्हणेन की हे प्रकटीकरण आहे जे त्याने मला दिले. त्याने मला त्याचे प्रकटीकरण दिले. आणि मी विश्वास करीतो की आपण अंतिम दिवसात राहत आहोत. उद्या रात्री आपण फिक्कट रंगाचा घोडेस्वार पाहणार आहोत. आणि आता मला माहीत नाही, परमेश्वराला ठाऊक आहे, ते सत्य आहे. मला त्याविषयी एकही गोष्ट ठाऊक नाही. नाही, मी माझ्या जुन्या संदर्भावर पाहिले जे माझ्याकडे वर्षांपूर्वीपासून आहेत. काही वेळे अगोदर मी भाऊ ग्राहम स्नेलिंगला पाहिले. तो बाहेर गेला असेल, परंतु मला लक्षात आहे जेव्हा मी येथे प्रचार करीत होतो, मी वर दृष्टी टाकली हे पाहण्यासाठी की वर्षा अगोदर काय सांगितले. एक दिवस मी प्रकटीकरणाच्या पुस्तकावर प्रचार करीत होतो. मी सर्व चार घोडेस्वार एकाच वेळी घेतले होते. मी म्हणालो, यात काही संशय नाही की पांढरा घोडा आरंभीची मंडळी दाखवितो. मी ते ऍडव्हान्टिस्टच्या पुस्तकांतून वाचले होते आणि मी तेथे काही गोष्टी वाचल्या. मी सांगितले होते ती आरंभीची मंडळी होती जी विजय मिळवीत पुढे गेली. आणि नंतर एक काळा घोडा होता. मी आता विसरलो की काळ्या घोड्याला मी काय संबोधले होते. मी म्हटले किंवा अधिक खरे म्हणजे लाल घोडा. मी म्हणालो, या घोड्याचा कदाचित अर्थ असेल की संकट मार्गात आहे आणि त्याचा अर्थ असा आहे की पुष्कळ युद्धे होणार किंवा काही असेच होईल. मी म्हणालो, कदाचित तेथे पुष्कळ युद्धे होतील. मी म्हणालो, हेच आहे जे झाले आहे. आणि तेव्हा मी म्हणालो, फिक्का घोडा किंवा काळा घोडा. मी म्हणालो की त्याचा अर्थ तेथे कदाचित पृथ्वीवर अंधकाराचा काळ येईल, जेव्हा सर्व तारे चमकणे बंद करतील, सूर्य मावळेल आणि चंद्र त्याचा प्रकाश देणार नाही. मी म्हणालो, त्याचा कदाचित अर्थ तसा असेल. मी म्हणालो, फिकट रंगाचा घोडा, त्याचा अर्थ पुष्कळ आजार येणार आहेत. आता मला माहित नाही की त्याचा अर्थ काय आहे, परंतु त्याचा तेव्हा मी तसा अर्थ लावला, कारण मी ते होईल तितक्या उत्कृष्ट रीतीने येथे मंचावर उभे राहून बोललो आहे. परंतु हो, मी बहुतेक काही सांगितले आहे. ठीक आहे. हो, तुम्ही पहा, फक्त पाहत रहा. पहा, आता हो, आपण या समयात राहत आहोत. यासाठी आनंदित नाही का जेव्हा आपण या सर्व गोष्टी होताना पाहू? मला वाटते राष्ट्रे फुटत आहेत, इस्रायल जागा होत आहे, जी चिन्हे संदेष्टाने सांगून ठेवली आहेत. परराष्ट्रीयांचे दिवस मोजले गेले, ते भयाने ग्रस्त आहेत. अहो विखुरले गेलेल्यांनो, तुमच्या स्वकीयांकडे परत या. मुक्तीचा दिवस जवळ आहे. लोकांची अंतकरणे भीतीने घाबरे झाली आहेत. आत्म्याने परिपूर्ण व्हा. तुमचे दिवे नीट व स्वच्छ करा. वर पहा, तुमची मुक्ती जवळ आहे. ओ बापरे, खोटे संदेश ते खोटे बोलत आहेत, परमेश्वराचे सत्य ते नाकारत आहे. तो येशू जो ख्रिस्त आहे आपला परमेश्वर आहे. तुम्ही त्यावर विश्वास ठेवता काय? परंतु आपण तेथे चालू जेथे प्रेषित चालले होते, कारण मुक्तीचा दिवस जवळ आहे. लोकांची अंतकरणे भीतीने घाबरी झाली आहेत. आत्म्याने परिपूर्ण व्हा, तुमचे दिवे नीट व स्वच्छ करा, वर पहा, तुमची मुक्ती जवळ आहे. हे अद्भुत आहे की नाही? मला ते आवडते. मुक्ती जवळ आहे आणि संध्याकाळच्या समयी प्रकाश असेल. गौरवाचा मार्ग तुम्हाला निश्चित सापडेल. जल मार्गातही आज प्रकाश आहे. येशूच्या मौल्यवान नावात गडून जा. तरुण आणि वृद्ध, तुमच्या सर्व पापांचा पश्चाताप करा. पवित्र आत्मा निश्चित आत येईल. संधी प्रकाशाला आहे. हे सत्य आहे की परमेश्वर आणि ख्रिस्त एक आहे. तो वचन आहे. ओ किती अद्भुत आहे. लवकरच कोकरा त्याच्या वधूस त्याच्या बाजूस घेईल. स्वर्गातील सर्व सेना एकत्र होईल. ओ ते गौरवी दृश्य असेल. सर्व संत पांढरे डागविरहित वस्त्र घातलेले असतील आणि येशू समवेत ते सर्व काळासाठी आनंद करतील. ओ या आणि भोजन करा. स्वामी बोलावतो. या आणि भोजन करा. ओ तुम्ही येशूच्या मेजावर सर्व समय आनंद कराल. त्याने समूहाला खाणे दिले, पाण्यास द्राक्षरस केले. जे भुकेलेले आहेत त्यांना बोलावतो, या आणि भोजन घ्या. ओ या आणि भोजन करा. स्वामी बोलावतो. या आणि भोजन करा. वचनाबरोबर भोजन करा. तुम्ही येशूच्या मेजावर सर्व समय आनंद करू शकता. त्याने समूहाला खायला दिले, पाण्याचा द्राक्षरस केला. जे भुकेलेले आहेत त्यांना बोलावतो, या आणि भोजन करा. ओ काय तुम्ही भुकेलेले आहात? जे नीतिमत्वासाठी भुकेले आणि ताण नेले ते धन्य. तुम्ही त्याच्यावर प्रेम करता का? तुम्ही त्याच्यावर प्रेम करता का? तुम्हाला प्रेम करण्याची चावी माहीत आहे काय? आपण सर्व आता उभे राहूया आणि आपले हात वर उभारू आणि आपल्याला त्यास प्रकट करू. मी त्याच्यावर प्रेम करतो. मी त्याच्यावर प्रेम करतो कारण त्याने मजवर प्रथम प्रेम केले. ठीक आहे, आता सर्व एकत्र मिळून. मी त्याच्यावर प्रेम करतो. मी त्याच्यावर प्रेम करतो कारण त्याने मजवर प्रथम प्रेम केले आणि माझे तारण विकत घेतले त्या कलवरीच्या झाडावर. फक्त आदरभावयुक्त असा. आपल्याकडे येथे एक अनुवादक आहे, भाऊ हिनिंग बॉथम आहेत. मला ठाऊक नाही की तो येथे आज रात्री आहे किंवा नाही. आपल्याला पाहायचे आहे की तो आपल्याशी काय बोलला. एक मिनिट थांबा. येथे येथे निश्चितच प्रभूची स्तुती होवो. माझा विश्वास परमेश्वरात उंचावला गेला आहे. तुम्ही त्याच्यावर या रात्री तुमच्या पूर्ण हृदयाने प्रेम करता काय? ओ, त्याची स्तुती करा आणि म्हणा, धन्यवाद प्रभू येशू. प्रभू, आम्ही तुझी स्तुती कशी करतो? आमच्या संपूर्ण हृदयाने करतो. परमेश्वराचे गौरव असो. तुम्ही सर्व लोक त्याची स्तुती करा. परमेश्वर तुमच्या बरोबर असो.
Remember baptismal services tomorrow night at 6:30, possibly a few minutes before that.